परमेश्वराच्या प्राप्तीची ज्याला इच्छा आहे, परमेश्वर भेटावा असं ज्याला वाटतं, त्यानं काय करावं त्याचा उपाय इथे सांगितला आहे. ईश्वराच्या प्राप्तीची ज्याला आवश्यकता वाटत नाही, ईश्वराचं अस्तित्वही ज्याला मान्य नाही, त्यानं काय करावं हे सांगणारे पुष्कळ आहेत. पण ईश्वराच्या भेटीची इच्छा आहे, त्यानं काय करावं?
विवेकाने सिद्धिनी वरा दादानो, विवेकाने सिद्धिनी वरा, विवेकाने सिद्धिनी वरा दादानो, विवेकाने सिद्धिनी वरा.
रात्रंदिवस विवेक करावा असं सांगितलं. सतत रात्रंदिवस याचा अर्थ सतत, प्रत्येक क्षण तुमचा विवेकाने जागृत असला पाहिजे. प्रत्येक गोष्ट जागृतीत झाली पाहिजे, प्रत्येक गोष्ट सावधपणाने झाली पाहिजे. केवळ यांत्रिक पद्धतीने न कळत असं माणसाच्या आतून तरी सहसा काही होऊ नये. आणि असं सावध राहण्याची सवय लागावी म्हणून आपल्याकडे अनेक गोष्टीला काहीतरी पर्याय लावून ठेवलेले आहेत की असं करू नये, असं करू नये, असं करू नये, असं करू नये, असं करू नये. आणि ते किती की न आवडता येण्यासारखी सहज येणारी जी शिंक ती सुद्धा उमऱ्यावर बसून शिंकू नये असा नियम सांगितला. विचारणारा विचारतो उमऱ्यावर बसून शिंकलं म्हणजे काय होतं, काही होत नाही. पण मला शिंक येणार आहे आणि मी आता शिंकणार आहे याची सावधता मनामध्ये अंतःकरणात राहावी म्हणून एक नियम सांगितला की उमऱ्यावर बसून शिंकू नको, तुला सावधपणा पाहिजे. आयुर्वेदानं निराळ्या पद्धतीने हाच सावधपणा ठेवायला सांगितलं आहे. त्यांनी म्हटलंय नासमृत मुख कुर्यात क्षुती हास्य विजृंभण, की तोंड न झाकता शिंकणं खोकणं आणि जांभळ देणं हे करू नये. हसू सुद्धा तोंडाला असं तोंड झाकायचं का? केवढं हायजीन आहे याच्या मागं. तुमच्या तोंडामध्ये काय काय बाहेर पडतं कोणाला नाही, मायक्रोस्कोपिक पाहिलं म्हणजे कळतं. काय सगळ्यापासून जर वाचायचं असेल तरी काळजी घेतली पाहिजे. पण ही काळजी घ्यायची म्हणजे मला शिंक येणार आहे ही जाणीव निर्माण झाल्यापासून शिंक येईपर्यंत मध्ये जी काही अगदी थोडी अवधी असते त्यात सुद्धा तुम्हाला आपलं बदलता आलं पाहिजे. आपल्याकडचे हे जे अनेक व्रतनियम आहेत, असं करू नका, तसं करू नका, इथं करू नका, तिथं करू नका, याचं करू नका, तेव्हा करू नका, याच्या पाठीमध्ये काही ना काहीतरी शास्त्र आहे, त्याचा साक्षात किंवा अप्रत्यक्ष संबंध विवेकाशी, जागृतीशी, सावधपणाशी आहे. अखंड सावधान असावे असं समर्थ जे सांगतात ते एवढं संस्था सांगतात. आणि असं अखंड असं आहे, हे अखंड सावधान राहिलं म्हणजे माणसं फसत नाही. म्हणून हल्ली माणसाला मुळे झोपून ठेवण्याचाच उद्योग चालू आहे की त्याचं लक्ष इकडे राहू नये, त्याला बेसावंच झालं पाहिजे. आजची सगळी जी प्रगतीची म्हणून चिन्ह मोजली जातात ती माणसाला बेसावत करणारी आहे, त्याला मोह पाडणारी आहे, त्याला चांगला विचार न करू येणारी आहे, त्यानं त्या प्रभावाखालीच विचार केला पाहिजे अशी जाणीव आहे. इथे आपल्याकडे एकेका अवस्थेमध्ये एक एक गोष्ट इतक्या निष्ठुरपणे फेकून द्यायला सांगितलेली आहे. एकदा भ्रमवाद स्वीकारला म्हणजे तो किती परिसीमेपर्यंत स्वीकारला जातो असा तो सकाळचा विषय. सकाळ संध्याकाळमुळे मला सावध राहणं कठीण झालंय, तुम्हाला सांगून काय होतो. तेव्हा अखंड आणि हे संतांचं कार्य आहे. तुकाराम महाराजांनी एक ठिकाणी संतांचं कर्तृत्व सांगताना असं म्हटलंय, काय वानून या संतांचे उपकार, काय केलं त्यांनी मंजूर केली, कर्ज मिळवून दिलं, लायसन्स परमिट काढून दिलं, धाड येणार होती ती टळली, आलेल्या धाडीतून मृदोळ बाहेर पडला, झालं काय? ज्या मार्गाने पुढारी उपकार करतो त्या मार्गाने संतांनी केलेले उपकार आहेत का? चांगल्या अर्थाने बोलायचं तर आईबाप ज्या मार्गाने उपकार करतात त्या मार्गाने संत उपकार करतात का? नाही. त्यांची उपकाराची जात निराळी आहे. काय उपकार करतात ते? काय वाणून या संतांचे उपकार, कोणते उपकार? माझं निरंतर जागवी ती, मला नेहमी सावध ठेवतात म्हणाले, हा संतांचा खरा उपकार. कारण ह्या सावधपणातूनच पुढच्या सगळ्या चांगल्या गोष्टी प्राप्त व्हायच्या आहेत. बेस असा आहे. म्हणून तर आपल्याकडे ज्ञानाला सर्वस्व मानतात आणि अज्ञानाला सगळ्या दुःखाचं मूळ कारण मानतात. अज्ञानाचा कधी प्रभाव पडेल हे सांगता येत नाही. कारण सगळी जी वाईट म्हणून आपण म्हणतो ती सगळी अज्ञानाची संतती आहे. मुळात अज्ञानाचा अहंकार होतो आणि अहंकारापासून जी संतती निर्माण होते ती विचारायला नको. सगळे षड्रिपू त्याच आहे. म्हणून यातलं काही बरं नाही. आता पुन्हा तेच षड्रिपू म्हटलं की कामाला षड्रिपू म्हणता, क्रोधाला षड्रिपू मध्ये घालता, मग काम कसा चांगला, क्रोध कसा चांगला त्याची विज्ञानवादी मीमांसा लोक करणार आणि हे कसं आवश्यक आहे. मग कामाने आमचे वंश सातत्य राखले आहे, क्रोधाने दुष्टांना जरब बसवली आहे, लोभाने आमचे ऐश्वर वाढवले आहे, मत्सराने आम्हाला कर्तव्योन्मुख महत्वाकांक्षी बनवले आहे वगैरे. मोठं अजब आहे. जणू काम ह्याचं हे कार्य आहे हे जुन्या काळी लोकांना माहितीच नव्हतं. अरे असं जर माहीत नसतं तर तिसऱ्या आणि सोळाव्या अध्यायामध्ये कामाचा निराकरण करणारे भगवान, कामाचं निराकरण करणारे सातव्या अध्यायामध्ये काय माहिती आपल्याला, धर्माविरुद्ध भूतेषु कामोस्मी हरदर्शव, की धर्माला अविरुद्ध असा काम हे माझं स्वरूप आहे. असा काम, काम हे जर भगवंताचं स्वरूप असेल तर त्याला शत्रू का म्हटलं. मी नेहमी एक उदाहरण सांगतो, पुन्हा पुन्हा लक्षात यावं, आपल्या विरुद्ध होणाऱ्या प्रचाराचं काय स्वरूप आहे ते लक्षात यावं म्हणून सांगतो, की बाजारामध्ये अत्यंत प्रभावी म्हणून जी औषधं आज मिळतात, अत्यंत हुकमी गुणकारी म्हणून जे असतात, त्या सगळ्यावर पॉयझनचा शिक्का असतो. कधी बघितलंय आपण पॉयझन म्हणून शिक्का मारला असेल, तांबड्या रंगात असतो आणि त्या औषधावर तसा शिक्का न मारणं हा गुन्हा ठरवला जातो. म्हणजे आज ते औषध घेतो औषध म्हणून, कुणीही विष म्हणून ती औषधं घेत नाही कारण विष म्हणून ती उपयोगी पडत नाही. ते पॉयझन म्हटलं जातं, औषध असून पॉयझन म्हटलं जातं. आणि खाली एक बारीक टीप असते की रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनरच्या प्रिस्क्रिप्शन प्रमाणे घ्यावं, तरच घ्यावं. आता असंच बाजारात मिळतं की नाही मला माहित नाही, पण त्याच्यावर ठरलेलं असतं की औषध घ्यावं पण रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनरच्या प्रिस्क्रिप्शन प्रमाणे घ्यावं. त्यानं प्रिस्क्राईब केलं तरच विकत मिळेल, नाही तर मिळणार नाही असा निदान कायदा तरी आहे. मला सांगा, आहे औषध शिक्का पॉयझनचा, घेण्यावाचून गती नाही, घेतलं तर पाहिजेच पण त्याला घ्यायचंय मला प्रिस्क्रिप्शन मात्र रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनरचं. काय म्हणून हे सगळं जर आपल्याला चालत असेल तर उपयुक्त अशा कामक्रोधाला शत्रू म्हणल्याबद्दल राग यायचं काय कारण. हे औषधाला पॉयझन म्हणणंच आहे की त्याची उपयुक्तता नाकारली नाही पण डोस जर चुकला आणि कुणी घ्यावं आणि केव्हा घ्यावं असं जर कळलं नाही तर त्याच्या आफ्टर इफेक्ट्सला तोंड द्यावं लागतं. हे होऊ नये म्हणून रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर दिलं पाहिजे, इथे धर्मानं दिलं पाहिजे असं म्हटलंय. धर्म हा रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर आहे, त्यांना प्रिस्क्राईब करायचं की हा काम चालेल एवढा चालेल या वेळेला चालेल, हा क्रोध एवढा आहे चालेल, कुणी नाकारलं. पण त्याला शत्रू म्हटल्याबरोबर राग जर येत असेल तर कामाला शत्रू म्हटल्याबरोबर ज्यांना राग येतो त्यांना औषधावरचा हा शिक्का आधी काढून टाकला पाहिजे. हे समजत नाही आपलं, आपल्याला समजत नाही म्हणून तर संतांचे पाय धरायचे नाही, तर गरज काय आहे. माझं मला उजाडलं असेल तर कोणाकडे जायची गरज नाही, पण मी असा चमत्कारिक प्राणी आहे, बुद्धिमान आहे, पण माझं मला काही समजत नाही. म्हणून संत सांगतात की तुला हवंय ना ईश्वर भेटावा असं वाटतं ना, मग आम्ही सांगतो तसं कर.
विवेकाने सिद्धीने विवेकाने
विवेक करा. विवेक म्हणजे निवड. जगामध्ये सगळ्या गोष्टी अशा मिसळलेल्या आहेत, तिथे काही एक निश्चित असं जगामध्ये नाही. शंकराचार्य भगवान शंकराचार्यांनी म्हटल्याप्रमाणे सत्यानृते मिथुनीकृत्य नैसर्गिकोयम लोक व्यवहार. या जगामध्ये सगळे व्यवहार जे आहेत ते सत्य आणि अनृत यांच्या मिश्रणाने झालेले आहेत. इथे काहीही खऱ्या अर्थाने ऍब्सोल्यूट नाही, सगळी आहेत ती अधिक कमी अधिक प्रमाणाची मिश्रण आहे आणि म्हणून तुम्हाला निवड केल्या वाचून गती नाही. असं आहे, चांगल्या दुकानातनं आलेले तांदूळ सुद्धा निवडावे लागतात, रेशनचे तांदूळ तर निवडावेच लागतात. कारण इथे दुकानदारांना गिराई पुन्हा येईल की नाही याची भीती असते, त्यामुळे तो फार भेसळ करीत नाही, याला ती भीतीच नाही. परंतु मी देईल तो माझ्या त्याने घेतलाच पाहिजे, मग सांगू शकून सांगतो म्हणा. म्हणजे अगदी सरकारी शिक्क्याने चालणारे जे दुकान आहे तिथे भेसळीशिवाय काही मिळत नाही एवढ्या करता मी आपल्याला सांगितलं. तेव्हा जगाचा बघायलाच भेसळी मिळतो असा आहे. तुमचं निवड कौशल्य चांगलं असलं पाहिजे. निवडण्याला वेळ लागतो, तो वेळ द्यावा लागतो, त्याच्याकरता घरात कुणीतरी थांबावं लागतं वगैरे वगैरे पुष्कळ गोष्टी आहे. पण निवडावं लागतं आणि ते काटेकोरपणे निवडावं लागतं. नाही तर लोक निवडतात या बाजूचा ठीक या बाजूला घालतात आणि निवडलं म्हणतात आणि खाताना खडा लागला म्हणजे विचार तर तुम्हालाच कसा लागतो. मला तर एकानं विचारलं होतं तुम्ही चावून खाता वाटतं म्हणजे चुकलं बाबा. तेव्हा अशी निवड करावीच लागते. भाजी आणली तरी त्याचा शिरा देठ काढावे लागतात. गहू आणले तरी त्याचा कोंडा काढावा लागतो. तेव्हा ही जी निवड करणं आहे ही निवड आहे. मला खरंच सांगा, निवड करणं ही प्रवृत्ती स्वाभाविक आहे की नाही? स्वाभाविक आहे. जर ही प्रवृत्ती स्वाभाविक नसती तर पातळाच्या दुकानात कधी थोपून राहिली असती का? कधी थोपून राहिली असते. ती सगळी भानगड त्या निवडीचीच आहे आणि त्यातही मोठी गंमत होते. एकाचा काठ, दुसऱ्याचा पोर, तिसऱ्याचा पदर, चौथ्याची किंमत, पाचव्याचं टेक्स्चर, सगळ्याचा रंग, आता हे सगळं काही एकत्र येत नाही आणि निवड काही होत नाही. सगळा भारा खाली उतरतो आणि खालून पुन्हा वर जातो, वरून खाली उतरतो खालून पुन्हा वर जातो. हे का सांगतो त्याला की निवड करण्याचं कौशल्य आपल्याजवळ किती आहे ते समजावं म्हणून सांगतो. निवड करण्याचा किती धीर आपल्याला असतो ते समजावं म्हणून सांगतो. निवडीला उतरेपर्यंत आपण किती कष्ट करायला तयार असतात ते समजावं म्हणून सांगतो. हे जर पातळाच्या दुकानात होतं तर परमासात का होईल? ते हे सगळं आपल्या मनासारखं जमतं की नाही पाहिलं पाहिजे की नाही? मग टाळावं काय, घ्यावं काय, कशाला निवडावं, काय टाकावं? कारण असं आहे, निवड शब्दात काय घ्यावं आणि काय टाकावं याचा काही उल्लेख नाही प्रत्यक्षात. फक्त दोन वेगळे करावे एवढेच शब्द त्या विवेक शब्दामध्ये येतात. अगदी सदसद विवेक म्हटलं जरी तरी सत काय आणि असत काय याची निवड केली पाहिजे. पण सत काय आणि असत काय याची निवड करून घेतलं पाहिजे काय आणि टाकलं पाहिजे काय याचा विचार कुठं आहे? माणसं मोठी तशी आज्ञाधारक असतात. त्यानंतर तुम्ही आम्हाला कुठे सांगितलं काय घ्यावं काय टाकावं? ते निवडायला सांगितलं, निवडलं. आता काय घ्यावं काय टाकावं हे सांगणार? म्हणून इथे शब्द स्वच्छ सांगितले नाही. लोभ
लोभनाचा बरा फल ज्ञान मने मत परा क्रोधाची होई ती करा मद अहंपणा दुराधरा दादालो विवेकाने से दिली बरा.
कशाचाही लोभ धरू नका. मत्सराला अंतःकरणामध्ये स्थारा येऊ नका. समर्थानी तो मत्सराला गाढव म्हटलं. ते मत्सर म्हणजे गाढव खरं आणि अगदी खरं आहे. याचं कारण असं, मला नाही मिळालं तर वाईट वाटणं नैसर्गिक आहे. मला न मिळता दुसऱ्याला मिळाल्याचं वाईट वाटतं याच्यामध्ये गाढवपणाशिवाय दुसरं काय काय तेवढं सांगा. मत्सर म्हणजे हेच की नाही की मला मिळत नाही कोणातरी मिळतं की त्याच्याविषयी मत्सरानं मी जळफळतो. मला मिळावं इतपत ठीक आहे पण मला मिळावं याच्या बरोबर दुसऱ्याला मिळता कामा नये हे जे वाटतं आणि मिळाल्याचं दुःख होतं. आता याला गाढवपणा म्हणू नये तर दुसरं काय म्हणावं? कदाचित गाढव सुद्धा इतकं मत्सरी नसेल. कारण त्याचं आणखीन एक कारण सांगतो. मत्सराला गाढव म्हणणं योग्य आहे पण गाढव मत्सरी नसतं कारण त्याला अक्कल नसते. मत्सर तोच सगळ्यात जास्त करतो ज्याची अक्कल सगळ्यात चांगली. साधा बोळा मनुष्य सहसा मत्सर करीत नाही. मत्सर हे खास बुद्धिमंतांची मत्ता आहे. त्यानं नको तिथे नाही त्या प्रकारे येतो मत्सर दिसत असतो. हे असं हे असं अरे कोणाला चांगलं म्हणण्याचं मला आवडत नाही. काय कारण? मला माझी स्तुती केलेली आवडते, दुसऱ्याची निंदा केलेली आवडते. काय प्रकरण आहे? माझी स्तुती मला आवडली तर एक वेळ समजू शकतं पण दुसऱ्याची निंदेशिवाय माझी स्तुती मला पूर्ण आवडत नाही याचं काय समजून? म्हणून नाही लोभ
कुणाचा बरा नाही लोभ कुणाचा बरा स्थल ज्ञान मने मत्सरा.
मत्सरातून जो जन्माला येतो क्रोधाची होईती कडा. मच्छरातून ज्याची निर्मिती होते तो क्रोध द्वेष संताप वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या नाही सगळ्या त्याची होळी करा म्हणतात समर्थ. आमचे महाराज म्हणतात की ते जाळून टाक. आणि हे लोभ काय क्रोध काय मच्छर काय काय जन्माला येतात कळे. मद अहम पण
दूर धरा दादा नो
अंतःकरणामध्ये अहंकार आणि त्याचं उग्र स्वरूप जो मद आहे हा दूर करा. सगळी ही अहंकाराची संतती आहे. अहंकाराला उर्मटपणा यायला वेळ लागत नाही आणि उर्मटपणाला बोकडाच्या अंगाची जशी घाण यावी तशी अहंकारी माणसाच्या वर्तनाची घाण येत असते. त्याला आपला अहंकार निरालेश आहे. मी म्हणजे कोणी विशेष आहे, माझं म्हणजे काही विशेष आहे, आहे ते फक्त माझ्याजवळच आहे, इतर कोणाजवळ नाही असं त्याला सारखं वाटत असतं आणि यातून निंदा जन्माला येतो. यातूनच मत्सर जन्माला येतो. मला मिळालं नाही म्हणजे अन्याय झाल्यासारखा वाटतो. यातला हा जो मी आहे हा अहंकाराधिष्ठित मी आहे, मदानयुक्त मी आहे. म्हणून याला जर तुमचं कल्याण हवं असलं तर दूर धरा. परमेश्वराच्या येण्याच्या मार्गातले हे सगळे अडथळे, हे अडथळे मार्गात नसतील तर असं आहे. कारण परमेश्वर येतो परमेश्वर भेटतो ही भाषा आपण सोयीसाठी वापरतो. जर परमेश्वर नाही असं ठिकाणच नाही, तो जर सर्वव्यापक आहे तर तो येतो म्हणण्यात अर्थ काय आहे? तो आलेलाच आहे. तू दुरुस्त हो की तो तयार आहे. ते मला दुरुस्त करणं म्हणजे परमेश्वराचं येणं आहे. जसं आकाशामध्ये ध्वनिलहरी भरलेल्या आहेत, तुला स्टेशन कोणतं लावावं ते नेमकं कळलं पाहिजे आणि ते स्टेशनचे त्या ज्या ते जे किरण तरंग आहेत ते पकडण्याची सज्जता तुझ्या यंत्रात असली पाहिजे. ते नुसतंच खोकं असता कामा नये. तर हे नुसतं खोकं असता कामा नये. यातली आतली जी सगळी मशिनरी आहे ती जर इंटॅक्ट असेल तर बटन दाबायचा अवकाश आहे, ती तयार आहे. ते हुडकायला जावं लागत नाही. ऐकू येत नसेल आम्ही पहिल्या प्रथम आमची शंका घेतच नाही. आम्हाला वाटलं ते त्याचे मशीन तिथले जे सेंटर आहे तिथेच काहीतरी गडबड असली पाहिजे. कारण माझी नवी घेतलेली इम्पोर्टेड आहे. आता इम्पोर्टेड आहे का इम्पोर्टेडचा शिक्का कोणाला ठरवू? पण माणसाला असं वाटत असत. म्हणून तुम्ही दुरुस्त झालेत की हे तयार आहे. तुझ्या दाराच्या खिडक्या उघडल्या की प्रकाश बाहेर उभा आहे. दाराची खिडकी उघड, प्रकाश तयार. घुंगट के पट खोल तुझे राम मिलेंगे. राम हुडकायची गरज नाही. पडव्या बाजूला करा जशी गोष्ट सांगतात गमतीची. सीता सहगणाचा प्रसंग आहे. जनकाच्या सभेमध्ये विश्वामित्राच्या बरोबर राम लक्ष्मी उपस्थित झालेले आहेत. त्यांनी जिज्ञासा व्यक्त केल्यावरून ते शिवधनुष्य त्यांच्याकडून पडलेलं आहे. ते शिवधनुष्याचं स्वरूप काय आहे ते जनकाने सांगितलं आहे की हे शिवधनुष्य काय आहे, माझा पण काय आहे. आणि रामचंद्र सभेत आले आहेत हा ही चर्चा करते जनकाची त्यांची चालली आहे. सगळ्या गावामध्ये उत्सुकता आहे रामचंद्राच्या दर्शनाची. सभागृहात तर होतीच. सीता आपल्या मैत्रिणीसह सुद्धा येऊन बसली आहे. त्या काळच्या पद्धतीप्रमाणे पडद्याच्या आड बसलेली आहे. बाजूला आहे त्याला चिकाचा पडदा आहे काहीतरी आहे, तिच्या आड बसली आहे. आणि घुंबट आहे डोक्यावर. रामचंद्राचं कौतुक करतात. खरंच आहे अप्रतिम सौंदर्य, करुणं रूप संपन्नं सुकुमारौ महाबलौ पुंडरीक विशालाक्षौ चीरकृष्णाजिनां. मोठं अद्भुत रूप आहे, अतिशय सुंदर आहे, मोठं आकर्षक आहे. मैत्रिणी वर्णन करतात काय सुंदर आहे. लोकांचं ऐकलेलं आहे. आता सीता म्हणून विचारात पडली की हे इतके सगळे वर्णन करतायत पण आहे कुठे ते रूप? कुठं तो याचं तुम्ही इतकं वर्णन करता तो कुठं आहे? अरे म्हणजे समोर आहे म्हणजे मला कसा दिसत नाही? सगळे जसे विमान झाल्यासारखे होते त्या रामचंद्राच्या कीर्तीच्या श्रवणाने शेवटी तिच्या मैत्रिणीच्या लक्षात आलं की हिला का दिसत नाही. तर म्हणजे कसा दिसेल समोर असला तरी? तुझ्या डोक्यावर हा जो पडदा आहे हा दूर कर, मग समोरच रामचंद्र आहे. मनुष्याच्या डोळ्यावर अंतःकरणावर असाच एक पडदा असतो, त्यानेच निर्माण केलेला असतो. कदाचित सभ्यतेच्या नावाखाली केलेला असेल, कारण काही असतील. अगदी सीतेच्या पातळीवर आपण असं गृहित धरून सुद्धा तसे असतो की नाही प्रश्न. पण त्या पातळीवर असं गृहित झालं जरी तरी ईश्वराच्या आणि माझ्या दर्शनाच्या आड जर कोणी येत असेल तर मीच उभे केलेले हे पडदे आहेत ज्याचं व्यक्त रूप काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मोह आहे, मद आहे, मत्सर आहे, एकापेक्षा एक उग्र होत जात आहे. मुळात अहंकार आहे, तोच उग्र झाला म्हणजे काम होतो, उग्र झाला म्हणजे क्रोध होतो, आणखीन उग्र झाला म्हणजे लोभ होतो, आणखीन उग्र झाला म्हणजे मद होतो, मत्सर होतो. ती पुन्हा अशी ती त्यांची चमत्कारिक मिश्रण आहे. तर हे सगळे जर दूर केले म्हणून त्याच्या कामक्रोध हे नैसर्गिक मानून लोभापासून माणसाने महाराजांनी विचार केला की कामक्रोध एका विशिष्ट मर्यादेपर्यंत आवश्यक आहे किंवा त्यांना मी उल्लेख करीत नाही म्हणाले, थोडेसे असले तरी चालतील, निदान हे पुढचं तरी नको. नाही लोभ
कुणाचा,
कारण असं आहे जेव्हा महावृक्ष पाडायचा असतो तेव्हा घाव घालताना मुळावर घातला तर कदाचित घाव घालणाराही त्याच्या खाली सापडून नाही जाण्याची शक्यता असते. तोच संपला तर महावृक्ष पाडायचा कोणासाठी? म्हणून महावृक्ष पाडायचा असेल तर त्याचा विस्तार जो आहे फांद्याच्या रूपाचा तो आधी तोडीत यावं लागतं आणि मग मुळावर घात झालं तरी चालतं. तसं कामक्रोधाचा जो विस्तार आहे लोहमोहाच्या रूपाने झालेला हा आधी तोडला पाहिजे. म्हणून कामक्रोधाचा उल्लेख न करता म्हणजे त्यांना सँक्शन आहे असं समजायचं काही कारण नाही, पण उल्लेख न करता लोभापासून सुरुवात केली. नाही लोभ
क्रोधाची होळी ती करा, मद अहंपणा दूर धरा, गगनो विवेकाने शेवणी वरा.
हे सगळे लोह मोह मद मत्सर कामक्रोध तरी जन्माला का येतात? पण त्याचं कारण आहे धन मान जमीन कामिना,
धन मान जमीन कामिना,
हे क्षणिक सर्व
दिलना, आले अंतिम कामे पुणा, भल भल त्यान गम जातरा, दादानो विवेकाने शेदिनी दरा, तरी विठ्ठल येईल धरा, दादानो विवेकाने शेदिनी दरा.
धन मान जमीन काय का मुलं, हे माझं आहे या कल्पनेत सगळे कामक्रोधादी विकार दडलेले आहेत, यांच्याविषयीचं ममत्व ज्या क्षणी संपेल त्या क्षणी माणसाच्या अंतःकरणाला कामक्रोधाचा स्पर्शही होणार नाही. आणि हे आवश्यक आहे, याला हे वस्तू टाकलं तर चालणार आहे का? नाही चालायचं. कारण हा त्याग जो आहे तो बाहेरून केला तर जास्त भयंकर होण्याची शक्यता असते. तुकाराम महाराजांनी स्वच्छ शब्द लिहिलाय, ते म्हणजे त्यागे भोग माझ्या येतील अंगासी, त्यागामुळे भोग माझ्या अधिक अंगाला येतील, सारखं तेच आठवेल. मी आपल्याला खरंच सांगतो, घरात असताना जितके वेळा बायको आठवते तितकेपेक्षा बायकोला सोडून प्रवासात गेला म्हणजे जास्त वेळा आठवते असं आहे. आता काय करा, मी जवळ होती तेवढी बरी होती, बाहेर गेला की आणखीन आठवते. पण आठवते हिमालयात ग्रस्त मला भेटले, हिमालयात आले होते 15-20 दिवस राहायच्या कल्पनेने आले होते, राहिले होते 15 दिवस, त्यांची माझी काही कारणाने ओळख झाली, सारखी चर्चा आपली बायको किती सुगराणी याची चालली होती, काहीही त्यांनी खाल्लं आमची बायको हा पदार्थ असा करते, काही चांगलं झालं तर माझी बायको याच्यापेक्षा चांगलं करते, वगैरे वगैरे. मग असं आहे, काही आठवणी मी आपल्या समोर सांगण्यासारख्या काही न सांगण्यासारख्या पुष्कळ असतात, पण आठवण सगळी ती आला हिमालयात बसला गंगेच्या काठी चर्चा करतो बायकोची. म्हणून तुकाराम महाराजांनी नाही तरी सुखे असावे संसारी, तुझीची तिचंही करू नये म्हणा. असं आहे, संसारात बसून संसार आठवणं यात फारसा दोष नाही, संसार सोडून बाहेर गेला आणि तिथे जर पुन्हा संसारच आठवला तर त्याच्या इतकं वाईट काही. आणि हे असं होतं, वनेपि दोषा प्रभवन्ति राजिनां, गृहेपि पञ्चेन्द्रिय निग्रहस्तपः, अकुत्सिते कर्मणि यः प्रवर्तते निवृत्तरागस्य गृहं तपोवनम्. ज्याच्या अंतःकरणात आसक्ती गेली त्याचं घरही त्याला तपोवनासारखं होतं, आणि ज्याच्या अंतःकरणात आसक्ती शिक्की राहिली तो तपोवनातही घर निर्माण करतो, फक्त त्याला आश्रम म्हणतात इतकंच काय. काय म्हणजे काय झालं? कपड्याचा रंग बदलला म्हणजे बदलतं का? पांढऱ्या कपड्याचा भगवा झाला म्हणजे वैराग्य येतं का? आमच्या दादाने संतापून दिलंय, भगव्याची तेरी कोट झाले जाकिटे, देता तपदीच्या बुटा सरंगी पुटे, पाहता उपाधी मुळीन मठाची सुटे. आणि लुच्याला पुरायची काही कमी नसते, म्हणजे असं कसं? पुसता म्हणती देह प्रारब्ध टाकिता नसारे, भोगून ते पाहिजे निवटले म्हणून आम्ही थोर. अरे भोगून निवटायचं असेल तर त्याच्याकडनं गृहस्थाश्रम सांगितलं होतं ना, संन्यास कसा सांगितला? संन्यास आवश्यकतेच्या पलीकडे येतकिन ते जाता कामाने, आणि आवश्यकता जितक्या कमी करता येईल तितक्या केल्या पाहिजेत. अगदी नैसर्गिक पातळीवर आणून ठेवल्या पाहिजेत, ज्या मुळात नाही आहेत आपण ठेवलेल्या नाही. मी अनेक वेळा आपल्याला सांगितलं असेल की भूक लागणं हा गुन्हा नाही, भूक न लागणं हा रोग आहे. भूक लागलीच पाहिजे, पण खाखा सुटणं गुन्हा आहे. आणि खरी जर भूक लागली असेल तर सामान्यतः पानात काय पडलं याच्याकडे लक्ष असत नाही. पानं चिवडायला लागला मनुष्य की समजा भूक नाही आहे, आणि मग घरामध्ये कोणी जे जाणतं मनुष्य असेल का रे आज भूक नाही वाटत असं म्हणतो. पण लांब माणसं असतात घेतात भुकेचं आणि त्यांना वाटतं ते निवाळ. मी नेहमी उदाहरण सांगतो की लहान मुलं घरी येतात, आई भूक लागली म्हणतात, आई म्हणते ती भाजी पोळी ठेवली खा, भाजी पोळी नको, आता याची भूक खरी. त्याला चिवडा चकली थालपीठ भोळे चिवडा लाडू जिलबी म्हणजे मग ते चालतं. भुकेला तसं काहीतरी पाहिजे. भाजी पोळी ठेवली म्हणजे की भूक नाही, आता भूक कशाला म्हणतोस? माणसाचं तसंच होतं, लहान मुलांना कसं हसायचं की जण प्रामाणिक तरी असतात. मोठी माणसं याच्या कसं काय नळ घेतात? गरज आहे म्हणतात, आणि गरजेला विशिष्ट पद्धत असली तरच गरज पुरते म्हणतात. हा काय प्रकार आहे? याला म्हणतात लोभ. आणि हा निर्माण कशातून होतो? धन मान जमीन का हे सगळं माझं आहे या कल्पनेतून निर्माण होतो. त्याच्याविषयी फक्त ममत्व टाकायचं असतं ते टाकून द्यायची काही गरज नाही, कारण ते टाकून टाकलं जात नाही. टाकतो म्हणलं तर ते खरं नसतं, त्याच्याविषयी तर ममत्व सोडावं लागतं. आणि आपल्याला इथे मनुष्याच्या कौशल्याला खरा बाध जर कशाने येत असेल तर त्या ममत्वाने येत असतो. याच्याकरता मी नेहमी एक उदाहरण सांगतो. सर्जन असतो, उत्तम सर्जन असतं, उत्तम सर्जन असतो, तो आपल्या मुलाचा ऑपरेशन सहसा करीत नाही, तो दुसऱ्या कोणातरी बोलून आणून करून. मी एक सर्जन कसा पाहिला आहे, आपल्या मुलाचं ऑपरेशन चालू असताना थिएटरमध्ये सुद्धा थांबला नाही. इतरांचा रक्तस्राव करताना त्याला चक्कर येत नाही, पण आपल्या मुलाचा रक्तस्राव पाहिला सर्जरी न होणारा तो सुद्धा याला सहन होत नाही, बाहेर बसला. आणि असा न भिणारा जरी असला तरी सर्जन जरच दडपण येते, त्याचा नातेवाईक तज्ञ जवळ असला तर तो म्हणतो तुम्ही बाहेर गेलात तर बरं. हे सगळं कशातून निर्माण झालं? याच्यात असं आहे, इतर पेशंट मरावा असं सर्जनला वाटतं का? सर्जनला की दुसरा गुन्हा मेला तरी चालेल? नाही, त्याच्या त्याच्या विद्येला ते बाध आहे आणि लौकिकालाही बाध आहे. पेशंट जगला पाहिजे इच्छा त्याला आहेत, त्याच्याकरता आपलं कौशल्यपणाला लावावं ही महत्वाकांक्षाही त्याला आहे. म्हणजे जर दोन्ही गोष्टी आहेत तर मुलाच्या बाबतीत ह्या जास्त प्रभावी ठरल्या पाहिजेत की नाही? हात कापतो का? काही कारण नाही, त्या दुसऱ्या पेशंटविषयी ममत्व नसतं आणि मुलाविषयी ममत्व असतं, एवढा एकच फरक आहे. ममत्व काढून टाकलं की कौशल्य कायम आहे. बाध जर कौशल्याला येऊ नये अशी इच्छा असेल तर म्हणून सांगतो समर्थ, संसार सोडत नाही, संसार सोडू नका, ममत्व सोडा. धन मान जमीन कामिना,
धन मान जमीन कामिना, क्षण का सर्वही बना.
शेवटी हे कोणाच्या उपयोगी येत नाही, आणि हे क्षणिक आहे असं म्हटलं की पुन्हा ते आमच्याकडे आम्हाला बोलतात की हे सगळं तुमचा वेदान सांगतो. आधी खरं सांगू का? खऱ्या अर्थाने क्षणध्वंसी न्याय जर कोणी सांगितलं असेल तर बुद्धाने सांगितलं आहे. सर्वम क्षणिकम सर्वम भंगुरम हे जर कुणी सांगितलं असेल तर ते बुद्धाने सांगितलं आहे. शंकराचार्य मिथ्या म्हणतात, भंगुर आणि क्षणिक म्हणत नाहीत. पण ते बुद्धाला कसं बोलायचं? शिया घालायचे शंकराचार्य. हे बुद्धिमत्तेचं मोठं कौशल्य आहे की दोष बुद्धाचा, आरोप शंकराचार्यांचा. शंकराचार्यांनी क्षणभंगूर म्हटलं नाही, बुद्धानंतर झालेल्या काही लोकांनी त्या क्षणभंगूरतेचा फायदा घेतला बोलण्याचा. बरं स्पष्ट व्हायला मदत होते म्हणून. आता मी आपल्याला प्रश्न विचारणार आहे, हे नाशिवंत आहे, क्षणभंगूर आहे, तुमच्या देहासकट सगळं नाशिवंत आहे, हे संतांनी सांगितलं म्हणजे पाप आणि विमा एजंटांनी सांगितलं म्हणजे? मला इमानदारीने सांगा, तो काय सांगतो दुसरं? तो दुसरं काय सांगतो हे सगळं क्षणभंगूर आहे, याच्यावर भरोसा ठेवू नका, विमा उतरवा, मला कमिशन चांगलं मिळतं म्हणून हे कम सांगा। त्याला माझ्या आयुष्याची काळजी असायचं काय कारण आहे? माझ्या घराचा माझ्या गाडीचा आता लग्नाचा विमा उतरवतात की नाही मला माहित नाही, कदाचित तोही प्रसंग यायचा, किती दोष टिकतो कळेल तो, किंवा त्याचा विमा उतरवून टाका। विमा एजंट तेच सांगतो ना की तुम्ही कधी मराल याचा नेम नाही, विमा उतरवा। संतान सांगितलं म्हणजे थोडा दोष, आणि विमा एजंटांनी सांगितलं म्हणजे थँक यू व्हेरी मच, अरे हे काय प्रकरण, बरं तो कोणी खरं बोलत नाही की नाहीच? योगक्षेम महाम्यम याच्यात की लुच्चीगिरी दुसरी नाही, तुम्हाला सांगतो। मनुष्य मेला तरच फायद्यात पडतो, नाही तर भरलेल्या हप्त्यापेक्षा पैसे कमी मिळतात असा अनुभव आहे सगळीकडे। त्यातही पुन्हा चढणाऱ्या महागाईमध्ये आज जी रुपयाची किंमत आहे ती 20 वर्षानंतर राहणार नाही, 20व्या वर्षी बोनस सुद्धा मी जे परत घेईन ते भरलेल्या हप्त्याच्या निम्म्या सुद्धा असणार नाही प्रत्यक्ष मूल्याच्या दृष्टीने। पण त्याच्यावर विश्वास होतो आणि काटकसर करून प्रपंचाला जरी सैन्याला कात्री लावून मनुष्य ते करतात, म्हणजे शेवटी विमा उतरवण्याकरता सुद्धा प्रपंचाला कात्रीच लावावी लागते ना, भोगाना आसक्तीला कात्रीच लावावी लागते ना। मी हे प्रामाणिक माणसाकरता सांगतोय, बाकीच्यांशी मी कशाला बोलू। पण विम्याचा हप्ता भरायचा म्हणजे ते सगळं करावंच लागतंय। आता संत दुसरं काय सांगतो, भोगाला कमी कर आणि उरलेला पैसा इकडे वापर, आणखीन काय तो पैसा मिळत नाही शक्ती म्हणतो, कसं तुझं नाही तुझं मागतं, तुझं म्हणजे तुझी सत्ता कायम राहिली पाहिजे, किंवा मुस्लिम दल सांगता येणार नाही तुझ्या शरीरासकट, हे खऱ्या अर्थाने कुणीही तुझं नाही, अगदी खरं। आपण नातेसंबंधांमुळे चांगलं म्हणतो असतात असावी आहे ते, पण कसोटीचा प्रसंग जेव्हा येतो तेव्हा काय होतं माहिती आपल्याला? म्हणजे दादाने घडीने वर्णन केलंय,
थुमकत येता मुरडत कांता बालक घेऊन कडे तुला तिज पाहता धुंदी चढे, अरे खोटी माया झूट पसारा तू मेल्या ती रडे, पण कशी ते तिला कुलूप घालून बडे, रडायला येते खोट नाही। मी पाहिलेल्या दोन गोष्टी आपल्याला सांगतो, असंच एका आगळी मेलेल्या आमच्या मित्राला उचलून न्यायचा प्रसंग आला, त्या घरात माझं पुष्कळ जाणं येणं होतं, जेव्हा त्याला उचलायचा प्रसंग आला तर उचलला, एवढ्यात त्याच्या बायकोने मला भाऊजी त्यांच्या जानव्याला किल्ली आहे तोडी काढून घ्या, गोळ्यात पाणी आहे, छातीत हुंदका आहे, तरी जानव्याच्या किल्लीची आठवण आहे। आता तू मेल्या ती रडे पेटीला कुलूप घालून बडे जाय की नाही, याच्या उलट दुसरा प्रसंग सांगतो। आम्ही बायको मेली अशीच अकाली मेली, तिला उचलून न्यायचा प्रसंग आला, तेव्हा घरात जी म्हातारी होती त्या म्हाताऱ्याने सांगितलं तिच्या कपाळावरचं कुंकू याच्या जानव्याला लाव, आता मी चमत्कारिक मनुष्य, मी विचारलं का, ते म्हणजे दुसरं लग्न लवकर होतं। मी आमच्या मित्राला विचारलं की अरे राहू का, त्यानं न उत्तर देता जानवं बाहेर काढलं। धनमान जमीन कामिनार हे क्षणिक सर्वही गणार, आले अंतिम कामी पुनार भल भल त्यान गम जा करा, दादा नो विवेक निशिबिनी वरा सारी विठ्ठल येईल धरा, दादा नो विवेक निशिबिनी।
म्हणून हे आपलं नाही याच्याच ममत तो सोडा, भलत्या भलत्या गमजा करू नका, तुमच्या हातून घडणाऱ्या सगळ्या ज्या वाईट गोष्टी आहेत त्या देहापासून पायगोपर्यंत किंवा देहापासून घरापर्यंत किंवा देहापासून इस्टेटीपर्यंत ममत्वाची जी भावना आहे ती तुमच्या हातून वाईट घडवते। जर याच्याविषयी ममत्व कुठेही तुम्हाला नसेल तर काय विषादे तुमच्या हातून वाईट घडेल? तुम्ही बरोबर आपलं कर्तव्याच्या पालनाचं यत्किंचितही दुःख नाही, देहाचंही पोषण करावं लागतं, बायकोपुरांचंही संगोपन करावं लागतं, संपत्तीही मिळवावी लागते, पण ती आसक्तीने मिळवणं आणि उपयुक्त म्हणून मिळवणं ह्या विचारात जर फरक पडला तर माणसाच्या आचारामध्ये आकाश पातळाचं अंतर पडतं। आणि म्हणून काही चांगली माणसं जी आहेत ती याला निर्णय उपमा देऊन समजावून सांगत असतात। म्हणजे असं आहे, रामकृष्ण परमहंसांची एक गोष्ट सांगते, ते म्हणजे संसारात संगोपन करावं लागतं की नाही करावं लागतं, बायका पळून वाढवावं लागतं की नाही वाढवावं लागतं, पण कसं वाढवावं लागतं म्हणाले, त्या बंगालमध्ये तांत्रिक विद्येचा प्रसार जास्त, आता ऐकणे मला माहित नाही पण याचे काही जास्त होत आहे. तर त्या तांत्रिक विद्येमध्ये चमत्कारी म्हणजे विलक्षण साधना सांगितले. त्यात एक साधना अशी आहे की स्मशानामध्ये प्रेताच्या उरावर बसायचं आणि जप करायचं, अशी एक साधन आहे. आणि ती साधना अशी सिद्ध होत आली की ते वेताळ ज्याच्या नावाने ती साधना केलेली असे, कारण ही सगळी क्षुद्र देवतांची साधना आहे. अशा जपातून भगवान शंकर आणि विष्णू वगैरे काही यायचे नाही, ती मोठी देवी तर नाहीच. ते हे जे पंचदेव मान्य केलेले पंचायतामध्ये ते या देवतेने येतात, ते भूत प्रेत वेताळ झोटी अशी कोणतरी येतात. फारच त्याच्यात त्याचा वरचा असला म्हणजे भैरव यायचा इतकंच. तेव्हा तो येतो आणि तो आला की त्याचा आवेश त्या प्रेतात होतो याला प्रसन्न होण्यापूर्वी, आणि तो हा करून तोंड उघडतो म्हणे. त्यावेळेला त्याच्या तोंडात टाकण्याकरता अशी मिठाई वगैरे काही पदार्थ जवळ ठेवावे लागतात, तर त्यांना तोंड उघडलं की त्या तोंडात टाकायचं जे पुढे चालू. आणि हे जर केलं नाही तर तो यालाच खातो म्हणून ते त्याला दिलं पाहिजे. संसारामध्ये इतरांच्या करता जे करायचं ते असं असलं पाहिजे. त्यांनी आपल्याला खाऊ नये म्हणून करायचं. धन मान जमीन कामिना हे क्षणिक सर्व सर्वसामान्य माणसाला आपल्या ज्या सुखाने जर परमार्थ करायचं असेल तर बायकापोरांच्या संबंधी जी आवश्यक कर्तव्य आहेत ती पार पाडल्यानंतर केलं तरच ते सुखाने होतं, नाहीतर तो सगळा आक्रोश सहन करण्याची ताकद तुकारामासाठी प्रत्येकाला नसते. तेव्हा त्यांनी आक्रोश करू नये. विठ्ठल 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 केलं काही दुसरा मार्ग नाही. हे होत नाही. सगळा मनुष्य जर कुठे गुंतत असेल तर या मोहात गुंतो, आणि मग त्याला विठ्ठल हवा कशाला, विठ्ठलाचं स्मरण सुद्धा होत नाही. ईश्वर कुणी आहे तेही त्याला परवा लागत नाही. असला तर म्हणजे आपल्या ठिकाणी असेल, आम्हाला काय करायचं, ईट ड्रिंक अँड बी मेरी बस. अरे बाबा ठीक आहे, ईट ड्रिंक हे जर मर्यादे वाचून केलंस तर बी मेरी तरी तुझ्या हाती लागतं का? आता ईट ड्रिंक वर नियंत्रण ठेवलं तर बी मेरी हाती लागतं. ईट ड्रिंक जर मनसोक्त झालं तर काय काय होतं माहितीये ना, अकालीच लिव्हर बिघडते. आता हे ईट ड्रिंकचा परिणाम आहे ना. शेवटी असं आहे, माणसाचं आरोग्य बिघडायचं सगळ्यात जवळचं साधन त्याचं तोंडच आहे. तिथं जर नियंत्रण, पण नियंत्रण म्हटलं की दडपण, सप्रेशन, कंडिशनिंग, काय काय शब्द वापरतात तुम्हाला सांगतो गंमत येते. अरे नियंत्रणाला नाव ठेवण्यात काय अर्थ आहे? मी अनेक वेळा सांगतो की मोटार जेव्हा पास करायला नेतात आरटीओकडे, तेव्हा मोटारकडे दोन चार अवयव असतात. एकाला म्हणतात ब्रेक, एकाला म्हणतात ऍक्सिलेटर, एकाला म्हणतात ते स्टिअरिंग. मला खरं सांगा, मोटार चालते कशाच्या बरोबर, ऍक्सिलेटरच्या की नाही? कोणत्या आरटीओनं कधी ऍक्सिलेटर तपासलाय? तो ब्रेक तपासतो. आता माझं लॉजिक, आरटीओ साहेब तुम्ही अगदी सनातनी वृत्तीने भुरसटलेले विचार काय बाळगता, हा गाडी आम्हाला रस्त्यानं चालवायची आहे, ती ब्रेकमुळे कधी चालते काय, ब्रेकने गाडी थांबते हे तुम्हाला माहित नाही काय, चालवणारा ऍक्सिलेटर आहे तो माझा किती इम्पॅक्ट आहे बघा बरं. आरटीओ काय म्हणतो, तू माझ्यापर्यंत तपासायला आलास तेव्हाच मला कळलं की तुझा ऍक्सिलेटर चांगला आहे, नाही तर इथं आलाच नसतास, मला घरी बोलवलं असतंस. इथं आलास ते अर्थ ऍक्सिलेटर चांगलाच आहे. आता तुझा ब्रेक कसा आहे तो तपासला पाहिजे, नाही तर तूही मरशील आधी दुसऱ्याला मारशील. तर दुसरे मरू नयेत म्हणून तुझा ब्रेक मला तपासला पाहिजे. मी आपल्याला सांगतो, संयम हा ब्रेक आहे आणि वासना हा ऍक्सिलेटर आहे आणि तत्वज्ञान हे त्याचं स्टिअरिंग व्हील आहे. याच्या गाडीला स्टिअरिंग व्हील नाही, याच्या गाडीला ब्रेक नाही, नुसताच ऍक्सिलेटर. आता याला रस्त्याने चालायची परवानगी द्यावी? गाडीला ब्रेक ऍक्सिलेटर भले आवश्यक असेल, पण ब्रेक त्याच्यापेक्षा आणखी इंटॅक्ट असावा लागतो. एक कोट 80 किलोमीटर वेगाने पळणारी गाडी, 100 किलोमीटर वेगाने गाडी इतक्या मेगाने पळत नसली तरी चालेल. तिचा वेग 40 पुढे जात नसला तरी चालेल, 30 पुढे जात नसला तरी चालेल. पण 2 फुटांवर थांबायची गाडी जर 2 फुटांवर थांबता 10 फुटांवर जात असेल तर ती गाडी कायमाची नाही. ती 2 फुटांवर म्हणजे 2 फुटांवर थांबली पाहिजे ब्रेक दाबल्याबरोबर, तरच त्या गाडीला परवानगी देण्यात अर्थ आहे. आता संयम सांगितलं की लोक मानसशास्त्र सांगतात. संयम म्हणजे सप्रेशन नाही, संयम म्हणजे कंडिशनिंग नाही, संयम हे ट्रेनिंग आहे. ट्रेनिंग अनावश्यक आहे का? असं आहे, बैलगाडी चालवण्याकरता काय लायसन्स परमिट लागत नाही, शहरातली गोष्ट सोडून द्या. पण मोटर चालवायची असली तर याला गाडी चालवता येते याचं लायसन्स पाहिजे, आणि विमान चालवायचं असेल तर जे अधिक वेगवान जे अधिक उंचावरून जात त्याच्याकरता ते कसं चालवावं आणि कसं चालतं याचं ज्ञान असावंच लागतं. मनुष्य शरीर जे इतर प्राणी मात्रापेक्षा उंचावर चालणार आहे तर याचं लायसन्स परमिट तुम्ही मिळणार की नाही चालवण्याचं, ते चालवण्याची तपासणी कशामध्ये करायची, तुम्हाला किती वेगानं चालवता येतं यापेक्षा सुद्धा समोर अडथळा आला तर कसं वळता येतं हेच बघावं लागतं ना. किती वेगानं चालवतं हे फारसं महत्वाचं नाही, समोर अडथळा आला तर काय करणार हे महत्वाचं आहे. आणि यासाठी आपल्याला माहिती आहे पादचार्याची जरी चूक असली आणि मोटारवाल्याचा त्याला धक्का लागला तर समाजापासून सरकारपर्यंत मोटारवाल्याला दोषी धरतात. पादचार्याची चूक असली तरी त्यानं चूक केली तरी तू ब्रेक का दाबला नाही असं विचारतात. संत याच्यापेक्षा निराळ काय सांगतात.
धन मान जमीन कामिन जे क्षणी प्रसव
आणि याकरता मग जी साधनं करावी लागतात ती तशी फार अवघड नाही. साधनं पुष्कळ आहेत पण आपल्याकरता संतांनी राजमार्ग करून ठेवलेला आहे. ते म्हणतात नको योग याद करपण
नको पादिपण रहा विठ्ठल चरणी मन.
आणि याचं लक्षण बाह्य कोणतं
गणू म्हणे
योग याग तर्पणाची काही औषधा नाही, प्रसादी उद्यापनाची काही गरज नाही. ते फक्त पुष्कळ वेळा देखाव्याचेच कार्यक्रम असतात. भाव परमेश्वराच्या चरणी असला पाहिजे आणि परमेश्वराच्या चरणी भाव स्थिर झाला आहे याचं लक्षण कोणतं तर त्याला भूतदया वाटते की नाही हे महत्वाचं आहे.
भूतदया हेचे भांडवल संता
पण ही दया जो त्या याच्यामध्ये गुंतलेला आहे धनमान जमीन कामिना त्याच्याजवळ दया येत नाही त्याला. त्यातून जितका कमी असेल तितकी दया जास्त असते, जितका जास्त गुंतलेला असेल तेवढी दयेचं प्रमाण कमी असतं. आता मनुष्य म्हणून काही गुणी असतात ती गोष्ट निराळी पण त्याचं प्रमाण कमी अधिक जे होतं ते उद्धाराच्या योगी पडत नाही. ते उत्कट असलं पाहिजे आणि जे उत्कट यायचं असेल तर हे सगळे न करता परमेश्वराच्या चरणी मन व्हायला पाहिजे म्हणजे दयेच्या रूपाने ते व्यक्त होतं. आणि दयेच्या रूपाने जो जो व्यक्त होईल तो आपण संतत्वाकडे जातो आणि जो जो संतत्वाकडे जातो तो परमेश्वर तुमच्या जवळ येतो. असं एकूण मी आपल्याला आख्यान सांगतो त्यावरून हे कसं सिद्ध होईल आपल्या लक्षात.
जय जय रघुवीर समर्थ राघव नागर करना साये राम नागर करना पालन करना पालन करना मैं अंधा हो बंदा पता मैं अंधा हो बंदा पता मुझ से प्रभु खराना साई मुझ से प्रभु खराना फिर साई राम दगर करना बचोता पालन करना पालन करना मैं अंधा बंदा पता मुझसे प्रभु खराना साये मुझसे प्रभु खराना फिर साये राम नगर करना पालन करना दास बनु तघे अब क्या बोलू दास बनु तघे अब क्या बोलू थकगन रसना साई थकगन रसना साई रहम नगर करना साई र मेरा हम नजर करदा पालन करना ओ बच्चोता पालन करना कुंडले
तवरदा हरिठ सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय
ढोलो ढोलो
राम कृष्ण हरि दल भवानि भरान राम कृष्ण हरि दल भवानि भरान राम कृष्ण हरि दल भवानि भरान
रूप वर्ण भेष शोकानि भरान
राम कृष्ण हरि दल भवानि भरान जात पात गोता शोकानि भरान राम कृष्ण हरि दल भवानि भरान आचार्य कारकारा तुकाले काना राम कृष्ण हरि दंग भवानि भरान नीति केत मुक्तिया तुकाले काना राम कृष्ण हरि दंग भवानि भरान योग भोग रोगा तुकाले काना राम कृष्ण हरि दंग भवानि राग राग रागा तुकाले काना राम कृष्ण हरि दंग भवानि भरान
सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय
जय समर्थ धरूनी पहावे सतो मानवाचा
जय जंगला अंजनी बाल सासन
जरा शोभ गए नाम तेरे रामदास
नमस्कार माधा तयांचा पदास
जय जय
रघुवीर समर्थ मी आज आपल्याला समर्थ रामदास स्वामींच्या चरित्रातला एक लहानसा प्रसंग सांगणार. आमच्या दादांनी ज्या आख्यानाची रचना केली आहे, कारण आमच्या लेखी ज्ञानेश्वर आणि रामदास यांच्यात प्रकृतीभेद जरी किती असला तरी तत्वज्ञान योग्यता आणि जनकल्याणाची तळमळ यात काही अंतर नाही. समर्थानेच म्हटल्याप्रमाणे संत दिसती वेगळे आले तरी ते स्वरूपी मिळाले. असं तिथे मिळालेले आहेत, बाहेर वेगवेगळेपणा दिसतो, मग त्यात रुचीभेदही संभवतो. पण रुचीभेद संभवल्याबरोबर मुळातच फरक आहे म्हणणं यात चूक आहे. मला काय आवडतं हा प्रश्न निराळा, पण मला आवडतं म्हणूनच श्रेष्ठ असा जर वादविवाद मी करायला लागलो तर पुष्कळ वेळा माझ्याबद्दल बावळटपणा वाढण्याची शक्यता आहे. आवड वेगळी असू शकते मला माहिती. मला सांगा, श्रीखंड चांगले का बासुंदी चांगली, याच्यापर्यंत वादविवाद संभवतो का? मला काय आवडतं सोचतं हेच असू शकेल, पण श्रीखंड चांगला आणि बासुंदी चांगली असं म्हणता येणार नाही. बर्फी चांगली का पेढा चांगला असं म्हणता येणार नाही. लाडू चांगला का शिरा चांगला असं म्हणता येणार नाही. बुंदीचा लाडू चांगला का मोतीचुराचा लाडू चांगला आहे असं म्हणता येणार नाही. कारण मूलद्रव्य एक आहे, पोषण मूल्य सारखं आहे, स्वादही चांगला आहे. मला आवडतो की नाही हा प्रश्न आहे. पण आता आमच्याकडे असा काही आग्रह आहे तुम्हाला सांगतो, अरे राम राम राम. दासबोधाची ओवी निघाली तर आंघोळ करणारे लोक आहेत, आणि ज्ञानेश्वरीवर प्रेम आहे म्हटलं की चिडणारे लोक आहेत, दोन्ही आहेत. सुनमामा दांडेकरांनी हे नाहीस करण्याचा त्यांच्या बाजूने पुष्कळ प्रयत्न केला, आणि केवळ सोनूमामांचा प्रयत्न म्हणूनच लोकांनी सह नाही केला. ते केव्हा तरी समर्थांच्या वचनाचा उल्लेख आपल्या कीर्तनात केली दिसत, जनी थोरला देव तो चोरला असे हे तर त्यांनी अनेक वेळा सांगितलं आहे. समर्थांचं वाक्य आहे ते, वारकऱ्यांनी ऐकून घेतलं. समज सोनूपंत म्हणाले म्हणून मी म्हणालो असतो तो उठून गेले असते, निदान त्या काळात तरी उठून गेले असते. का भांडतात लोक खरंच एकमेकाशी कळत नाही. मार्गभेद असू शकतो, प्रकृतीभेद असू शकतो, पण माझं तेच चांगलं असं वाटण्यातही फारसा दोष नाही. पण माझं तेच चांगलं म्हणून तुम्ही माझ्याच जवळ या आणि माझ्यासारखे व्हा हे म्हणणं चांगलं आहे की नाही याचा निर्णय घेतला पाहिजे. जेव्हा माझं मी चांगलं म्हणतो तिथपर्यंत क्षम्य आहे, कारण आपल्याकडे संप्रदायाच्या निष्ठेला पतिव्रतेची उपमा दिली आहे. प्रतिपदा नेणे अनिकाची स्तुती सर्व भावे पती हाची म्हणी, की आपला पती त्याला सर्वश्रेष्ठ वाटला पाहिजे यात यत्किंचित सुद्धा शंका नाही. जरा स्पष्ट बोलतो, क्षमा करा, इतक्या मोठ्या सभेमध्ये इतकं स्पष्ट बोलू नये, पण याच्यापेक्षा अनेक गोष्टी ऐकायच्या तर आपल्या कानाला सवय झाली आहे, तेव्हा मला क्षमा मागायचं वास्तविक कारण नाही. कारण नको तिथे लोक बोलतात. म्हणून मी आपल्याला जरा स्पष्ट विचारतो की एखाद्या पतिव्रतेला तिचा नवरा सर्वश्रेष्ठ वाटला तर त्यात काही चूक नाही, आणि म्हणून तिने जाता येता नवऱ्याचं कौतुक केलं तरी त्यात काही चूक नाही. तसं कोणी करीत नाही ती गोष्ट निराळी, पण चूक नाही जाईल. पण मला दुसरं सांगा की आपल्या नवऱ्याचं कौतुक करणं आणि आपला नवरा श्रेष्ठ वाटणं हे कितीही पतिव्रतेला शोभणारे असलं तरी अशी कोणती पतिव्रता आहे की माझा नवरा सर्वश्रेष्ठ असल्यामुळे सगळ्या बायकांनी त्याचंच पतित्व स्वीकारावं? एक तरी माय मावली असा विचार करते का हो? कदाचित तसं असलं तर सहन करीन, पण असं असावं असा आग्रह धरील का? अशक्य गोष्ट. बरोबर संप्रदायाच्या प्रेमाला तेच का असू नये? कारण त्यात कल्याण आहे, त्यात उद्धार आहे, त्यालाच पतिव्रता म्हणतात. ज्ञानेश्वर महाराजांनी गुरुभक्ती म्हणता म्हणता माझे गुरु एकलवते असा शब्द वापरला आहे, की माझा गुरु मला, माझा गुरु मोठा म्हणून सगळे माझ्याच गुरुचे शिष्य. हा, माझा गुरु एकुलता आहे म्हणजे माझा. संप्रदायाच्या निष्ठेला असं स्वरूप असलं पाहिजे. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की हे राहत नाही आणि मग संघर्ष वाढतो, आणि माझा उदार हिंदू धर्म हा निष्कारण नाचकतेला बळी पडतो. त्याच्या सगळे गुण मातीमोल झाल्यासारखे होतात आपसातल्या संघर्षाने. असं होऊ नये म्हणून ज्ञानेश्वरांच्या अध्यासन समितीमध्ये पहिलं आख्यान जसं ज्ञानेश्वरांचं सांगितलं तसं हे रामदासांचं मी बुद्धिपुरस्सर सांगतोय. कारण हा प्रयोग आता आमच्याकडे सुरू झाला. म्हणजे बाळासाहेब वाकड्यात ना ते ज्ञानेश्वरीचं प्रवचन करताना दासबोधाची वचनं कितीतरी घेतात, आणि दासबोधाचं प्रवचन करताना ज्ञानेश्वरी वचन घेतात. एकमेकाशी विरोध असं त्यांना वाटत नाही, पण त्यांना वाटेन असं झालं की त्यांचा अनुभव वर्ग मानणारच नाही. ही जी समन्वयाची भूमिका आहे ही आज आवश्यक आहे समाजामध्ये. आपण ब्रह्मसूत्रामध्ये तत्व समन्वयात वाचलं आहे, ऐकलं आहे, मी त्याच्यावर थोडंसं विवेचन करण्याचा प्रयत्न केला होता. आणि समन्वय स्वीकारला की कशालाही नाकारावं लागत नाही, कशालाही कापावं लागत नाही, कशालाही फेकून द्यावं लागत नाही, प्रत्येक त्याच्याशी जमून घेता येतं. ते सगळीकडे आहे, कारण तत्वज्ञानात फरक नाही, वृत्तीत फरक नाही, योग्यतेत फरक नाही, पर ते सांगण्यात फरक आहे. ते म्हणजे गमती असं आहे. आणि याला एक कारण केवळ वारकरी समाजाचं आहे असं समजायचं कारण नाही. आपल्या त्याचे बुद्धिमान सुशिक्षित होऊन गेले तेही याला जबाबदार आहे. त्यांनी रामदास स्वामींना राष्ट्रसंत ठरवलं आणि बाकी सगळ्यांना संतावे म्हणून शिया केलं. चांगले बुद्धिमान शिया घालणाऱ्या मोठाच आहे. अहो मोठा म्हणजे शिया घालायला मी त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं नाही, तर सगळे नाहीतरी काय थोडी श्वान सुख रे बापुढे त्याला पण विचारतो. ती भूंकर होते भूगोलवरती सोगाने भूंगोल्या म्हणाव पण यांनी संत आहे म्हटल्याबरोबर त्या पक्षाचे जे होते त्यांनी रामदास स्वामीला संतत्व नाकारलं. आणि मग रामदास स्वामी कसे सांगतात ते प्रवृत्तीवादी आहेत. प्रवृत्ती कुठे कल्याण आहे? अरे कुणी सांगते तुम्हाला रामदास स्वामी प्रवृत्तीवादी असतील? तर जितके ज्ञानेश्वर निवृत्तीवादी आहेत तितकेच निवृत्तीवादी समर्थही आहेत, आणि समर्थ जितके प्रवृत्तीवादी आहेत तितकेच प्रवृत्तीवादी ज्ञानेश्वरही आहेत. ज्ञानेश्वरांनी विस्तार फारसा केला नाही, कारण त्यांच्या वेळेला ऐकणारी माणसं अधिक समजदार होती. पुढे 250-300 वर्षाचा काळ लोटला तेव्हा समजून सांगायचा प्रसंग जास्त आला. ज्ञानेश्वरांनी एका ओळीच्या अर्थलीत लिहिलं आहे, ज्याचे ऐहिक धड नाही त्याचे परत्र पुसेशी काही. ज्याला ऐहिकच साधलं नाही तो परलोक काय साधणार? तिथं जो मूर्ख ठरला त्याला हे कसं साधायचं? तो ऐहिक धड असलं पाहिजे. ऐहिक धड कसं ठेवावं याच्यावर भाष्य समर्थन केलं, पण ते ऐहिका करता केलं नाही. आधी प्रपंच करावा नेटका महुसागर परमार्थ योग असं म्हणत सांगतात, पण नेटका का करावा? तुम्ही साहेब प्रपंच मूर्खाच नासका म्हणून करावा नेटका. नेटका करिता फिका होतो जातो त्यांना अभिप्रेत तेच आहे जे ज्ञानेश्वरांना अभिप्रेत आहे, जे तुकोबाळांना अभिप्रेत आहे, तेच समर्थन अभिप्रेत आहे. काही फरक नाही दोघांमध्ये, फक्त परिस्थितीचा थोडा भेद आहे आणि थोडा प्रकृतीचा भेद आहे. आता तो तसाच असायचा, ते तसंच असलं पाहिजे. मी आपल्या प्रवाहाला काय होतं मला सांगितलं होतं की शेव लागायची, चकली लागायची, कडबळ लागायचं, म्हणजे कुरकुरीत खुशखुशीत असलं पाहिजे, शिरा लुसलुशीत असला पाहिजे. चकली लुसलुशीत आणि शिरा कुरकुरीत झालं तर कसं होईल तेवढं सांगा मला. हा प्रकृतीने तसाच असला पाहिजे. वस्तू चांगली किंवा वाईट ती कोणत्या स्थानी आहे त्याच्यावर अवलंबून असतं. केस काळे असणं भूषण, हा काळेपणा गालावर उतरला तर नाही चालायचा असा आहे. म्हणून प्रकृतीभेद मलाही मान्य आहे. ज्ञानेश्वरांची प्रकृती समर्थांच्या प्रकृतीपेक्षा निराळी आहे, पण मग समर्थांचीच प्रकृती काय? म्हणून तुकोबारांची प्रकृती सुद्धा ज्ञानेश्वरांच्या प्रकृतीपेक्षा निराळी आहे. ज्ञानेश्वर अतिशय कोमल आहेत. आमचे महाराज अरे बापरे महा कडक काम आम्हाला दोघांचं प्रेम सारखंच येतं. मी आपल्याला व्यवहारातलं उदाहरण म्हणून सांगतो. चांगलं पोरगं कोणतं? आईच्या हातचा मार खात असताना सुद्धा तिच्या कुशीत शिरकत ते मारते आई, मार खातं लेकरू, पण आईचा कुशी सोडून जात नाही, आणखीन डोकं खुपसतात. आणि मग एक क्षण असा येतो की आईलाच प्रबोधन येतं, कसं मारलं गेलं मी माझ्या लेकराला म्हणून ती पोटाची घेत. तुकोबाया या जातीची आई आहे. आणि ज्ञानेश्वर महाराज त्यांचा हात उगारलाच जात नाही. आता त्यांच्या कुशीत शिरायची वेळच वाटत नाही, सगळं खरं आहे. पण तुकाराम महाराज अप्रोचेबल आहेत. ज्ञानेश्वर मोयाळू आहेत खरे, पण जवळ जात आहेत ना त्याला करा. म्हणून मी आपल्याला सांगतो की प्रकृती भेद आहे, योग्यता भेद नाही, तत्वज्ञान भेद नाही. ती स्थिती बरोबर समर्थांची आहे आणि म्हणून त्यांचं आख्यान मी आपल्याला सांगणार. तिथे अंतःकरणात विलक्षण माया आहे, विलक्षण दया आहे. मी आपल्याला पुढे जाऊन सांगतो की आई जेव्हा राजा म्हणते, गोपाळकृष्ण म्हणते, तेव्हा जितकी चांगली आई असते तेव्हा मर कारट्या म्हणून संतापते तेव्हा अधिक चांगली आई असते. म्हणून मी आपल्याला समर्थन देते. जांब गावी
गौतमी अश्वरायन साथे अले गंगा सूर्याधि पंत जानता पिता होता दो भक्त भास्कर पिता होता दो भक्त भास्कर.
समर्थांचा जन्म सुमारे 350-400 वर्षापूर्वी. सकाळी माझी कच्ची आहे, आपण आपल्या ठिकाणी दुरुस्त करून घ्या. एक तर माझ्या लक्षात राहत नाही, आणि लक्षात ठेवण्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवण्याऐवजी न लक्षात ठेवण्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्या म्हणजे लक्षात ठेवण्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवण्यास जागा मिळत नाही. आता काय कारण? आपलं डोकं लहान, त्यात किती भरायचं ठरलेलं आहे, तेव्हा ज्याची आवश्यकता नाही ते भरण्यापेक्षा ज्याची आवश्यकता आहे तेवढं भरून द्यावं, बाकीच्या लोकांनी समजून घ्यावं. बरं, त्यात चुकलं तरी काही बिघडत नाही. समर्थांचा जन्म 50 वर्ष आधी मानला काय आणि 50 वर्ष उशिरा मानला काय बिघडणार आहे त्यात? समर्थांच्या योग्यतेत त्यामुळे काही फरक पडत नाही. त्यांची कुलपरंपरा मुळे चांगली होती. त्यांचे वडील जे सूर्याजी पंत ते सूर्याचे उपासक होते. त्यांची आई राणूबाई तीही सूर्य उपासक होती. ते आपल्या पद्धतीने सूर्योपासना करीत होते, ही बाई आपल्या पद्धतीने सूर्योपासना करीत होती, ते जसे करीत होते तशीच ही करीत होती असा आग्रह त्या काळी तिनं धरला नव्हता. बायका श्रावणात तेव्हा तरी आदित्य रणवेचं व्रत धरतात. या माऊलीचं सगळं आयुष्यभर आदित्य रणवेचं व्रतच होतं आणि सूर्याजी बंद गायत्री मंत्राचा उच्चार करीत नमस्कार झाल्याचं व्रत स्वीकारले होते दोघे सूर्योपासक. आणि त्यांच्या पोटाला असं आहे, शुद्ध बीजाचे पोटी फळे रसाळे गोमटी. ज्ञानेश्वर तुकारामांचे जन्माला यायचे असतील, रामदास तुकारामांचे जन्माला यायचे असतील तर त्याच्या मागे अशी शुद्धतेची परंपरा मोठी दीर्घ असावी लागते. तुकोबारायांच्या घरामध्ये सात पिढ्या मागे पंढरपूरची वारी होती म्हणतात, होत नाही त्याशिवाय. असो तेव्हा समर्थ जन्माला आले.
त्या सूर्यप्रसाद करुणे पुत्र झाला दैदिप्यमान
म्हणून नाम नारायण ठेविले की तयाचे. त्यांचं नाव समर्थांचं पाळण्यातलं जे नाव आहे ते नारायण आहे. नारायण शब्दाची अनेक व्याख्या आहेत, त्यातली एक व्याख्या अशी आहे की नरांचा समुदाय म्हणजे नार आणि त्याचं आयन म्हणजे मार्गदर्शन जो करतो तो नारायण. समर्थाची व्याख्या अतिशय उत्कृष्टतेने लागू पडते की नरांच्या समुदायाचं मोठं उत्तम मार्गदर्शन त्यांनी केलं आहे. व्यवहारात राहून व्यवहार सांभाळून देशभक्तीला बाध हे न येऊ अधिक चांगला समाजनिष्ठ आणि देशनिष्ठ मनुष्य कसा करावा हे त्या काळच्या गरजेप्रमाणे समर्थाने सगळ्यात उत्कृष्ट सांगितलेलं आहे. असो समर्थ लहानाचे मोठे झाले, त्यांचे वडील जरा लवकर निवडलेले होते. समर्थ भाई खोडकर होते. खोडकर मुलं ही थंड मुलापेक्षा जास्त चांगली. खोडकर मुलांचा आई बापांना उपद्रव होतो हे खरं, पण पूर्वीच्या काळी आई बापांना काम मुलं सांभाळणं त्या आईला काम मुलं सांभाळणं एवढंच असल्यामुळं त्या उपद्रवाचा त्याला तसा उपद्रव होत नसे. आता बायकांना इतर उद्योग पुष्कळ असतात, मुलं सांभाळणं हा दोन भाग असल्यामुळं खोडकर मुलांचा त्यांना त्रास होतोय बरोबर असा असावा की नाही हा वादाचा मुद्दा आहे, त्याची चर्चा मी आपल्याला करू इच्छित नाही. पण यांच्या घरी असं होतं, समर्थ अतिशय खोडकर होते आणि त्यामुळे आईला वाटायचं लेकराचं कसं व्हायचं हे इतकं खोडकर आहे एक मी वेगळ्या क्षणी थांब बसत नाही. मग जुन्या शास्त्राप्रमाणे एकदा याच्याकडे लोढणं अडकलं म्हणजे हा जोरा खोड्या कमी करू आणि लोढणं म्हणजे बायको. ही जुनी परंपरा मी उच्चारून सांगितली ना, स्त्री जातीचा अपमान करण्याची मला मुळीच इच्छा नाही. आणि समर्थांचं लग्न तिने त्यांचे थोरले बंधू जे गंगाधर किंवा श्रेष्ठ त्यांच्या मागे लागून ठरवलं. ते सांगत होते की आई तू लग्न ठरवलंच खरं पण नारोबाला विचारलंस का, आणि त्याला लग्नाला काय विचारायचंय. आई माझं ऐक, मला नारोबाची लक्षणं जरा वेगळी दिसत आहेत, महापुरुषाची लक्षणं दिसत आहेत पण त्यामध्ये सर्वसामान्य संसारीपणाचा कुठेही अंश माझ्या लक्षात येत नाहीये. मी लग्न केलं तेव्हा तुला पुरेसं नाही का, आता पुन्हा समर्थ त्याच्या नाराजा माझा मग काय लागते. नाही रे म्हणाले माझे तुम्ही दोन डोळे दोन्ही सारखे नको का, आता आले का पंचे काय आहे सारखे पाहिजेत पण एका जागी पाहिजेत का. त्या मौलीचं काही ते लक्षात घेऊन येतोय नाही तसं त्या लग्न केलेत पाहिजे. मी पण तुला विचार तरी ते आहे ना घरात सापडले. साहेब समर्थांची वृत्ती कशी होती हे सांगणारी एक कथा प्रसिद्ध आहे. समर्थाशी असे नाठाळ होते त्यामुळे आईला मोठी चिंता असायची की लेकरू कुठे गेले कोणा ठरू, म्हणून तिने सारखं समर्थांच्या शोधाला असा. एक दिवस समर्थ असेच सापडले नाही, तिने जिथे हुडकावं तिथे हुडकले तो कुठे सापडले नाही आणि मोठी काळजीत पडली आई. आता काय करावं, संध्याकाळ झाली समर्थांची भेट नाही, समर्थ सापडले नाही म्हणजे नारोबा तिचा त्यावेळेचा नारोबा सापडले नाही. काहीतरी सहज काढायला म्हणून याच्या माळ्यात गेली ते तिथे समर्थ बसले होते. चिंता मुद्रा चिंताग्रस्त आहे आणि निश्चळ बसले. आईनं विचारलं नारोबा अरे इथे एकटा बसलायस किती वेळचा झाली तुला मी उडतोय केव्हाचा बसलायस कोणाला ठेवू, मी खाली दुपारी याच्यावरच होते उसळीवरच होते तुला वर जाताना काही पाहिला नाही केव्हापासून बसलायस बाळ कशाची चिंता तुला एवढी. नारोबाने काय उत्तर द्या, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणतात त्याचं एक लक्षण तिथे प्रगट झालंय. समर्थ म्हणाले माय चिंता करतो विश्वास ते जगाचं कसं व्हायचं काय परिस्थितीत लोक राहत आहेत कसे निदान नादानीने राहत आहेत कसे लाचारीने राहत आहेत यांचा स्वाभिमान यांचं पौरुष यांचं सामर्थ्य कुठे गेलं सगळं मला चिंता वाटते म्हणले त्यांची. चिंता करीतो विश्वाची बुडत हे जन देखवेना डोळा म्हणून कनवाळा येतो मग असं म्हणणारे तुकोबार आहे आणि चिंता करतो विश्वाची म्हणणारे संत यांच्यात कुठं अंतर आहे? असे नारोबा एकदा आईने पकडले. नारोबा तू माझं ऐकणारेस की नाही? त्या काळी वडील माणसांना सहसा उलट उत्तर दिलं जात नसे. तेव्हा समर्थ म्हणले, आई काय मी तुझं ऐकत नाही असं कसं होईल? काय ऐकतोस म्हणाले, खोड्याकडे नको म्हणलं तर सारखा खोड्या करीत असतोस आणि मला ऐकत नाही म्हणतोस. नाही असं नाही, खोड्या करण्यात निराळं तुझं ऐकणं निराळं. मी ऐकत नाही असं कसं म्हणेल? म्हणून मग लग्न कर. हा म्हणजे आई एवढं सांगू नको, बाकी काही सांग. नारोबा माझ्या गळ्याची शपथ आहे, मी या भोल्यापर्यंत तरी नाही म्हणू नको. समर्थ चटकन हो म्हणाले. ते म्हणजे आता पुढं वाढवलं म्हणजे आणखीन पक्का अडचण, ते एवढं पुष्कळ झालं, यातनं अजून निष्ठून जायला वाव आहे असं त्याने आपल्या मनाशी म्हटलं, पण आईला सांगितलं नाही. असं फसवावं की नाही? हो फसवावं, पण समर्थांच्या कारणाकरता फसवायचं असेल तर. शंकराचार्यांनी आपल्या आईला फसवलं की नाही? संन्यासाची परवानगी आई देत नव्हती, त्या मगरीच्या तोंडात पाय दिला आणि आई म्हणले, मगर मला म्हणते संन्यास घेतलास तर सोडतो, नाही तर सोडत नाही. हे फसवलं की नाही? त्याला काय घेणार? पण कशाकरता आईला फसवलं? परमार्थाकरता फसवलं, जगत कल्याणाकरता फसवलं. समर्थ म्हणले, ठीक आहे तुझ्या इच्छेप्रमाणे भोल्यापर्यंत नाही म्हणत नाही. झालं, चांगली मुलगी बघून आणली. ती लहान होती, 5-7 वर्षाची. समर्थ 10-11 वर्षाची, 1 वर्ष मागव पुढे. आता जुन्या काळचं लग्न आहे, ते चटावर ओळखलं जात नसेल. आजची लग्न बरी असतात. संध्याकाळी 7:30 वाजता मंगल कार्यालय प्रवेश, संध्याकाळी 6:30 वाजता तिथून बाय. आता हे 24 तास सुद्धा जास्त झाले, 3-3 तास 4-4 तासाचं रिझर्वेशन होत आणि मग सगळी घाई कुठं? लग्नविधीत. आणि सगळी सावकाशी कुठं? रिसेप्शन मध्ये. गुरुजी उरका, गुरुजी उरका, जो महत्वाचा विषय तो उरका. आणि जिथे खरं म्हणजे काही टाळा तरी चालेल. आणि काय तुम्हाला आश्चर्य सांगतो, त्यावेळेला माणसाला उकडत नाही, अवघडत नाही, काही नाही. उन्हाळा असला तरी आपाद मस्तक इंग्रजी वेशात ती लंगोटी गळ्याला बांधून हा बसला, त्याला उकडत नाही, काय होत नाही. आणि पूजा करताना काही कपडा काढ म्हटलं की त्याला लगेच थंडी भरून येते, अशी चमत्कारी गोष्ट आहे. त्यावेळेची लग्न झाला, ऐसपैस होती. आमंत्रण पत्रिका लिहायच्या, त्या पाठवायच्या, त्या हाती पाठवायच्या आणि मग सगळे परिवार यायचे आणि असे 15-15, 16-16 दिवस लग्न चालायचे. स्वास्थ्य होतं लोकांना त्या मानाने. तो समर्थांच्या लग्नाच्या पत्रिका गेल्या, त्यांचा परिवार पुष्कळ मोठा आणि त्या तर देशस्तरीय विधी माणसं, त्यांचा परिवार आणखी मोठा असतो. आमचं कोकणसाचं काम त्या मानाने सुटसुटीत असते. ऐसपैस होतं त्यांचं. आणि त्यात कोकणसा फरक आहे, अकारांत कोकणस्थ त्यातल्या त्यात बरे, एकारांत कोकणस्थ फारच चमत्कार आहे असं आहे. आणि एका कोकणस्थानच लिहिलंय म्हणून मला माहित नाही, त्या मला तरी माहित नाही. ते समर्थांचा पसारा पुष्कळ मोठा, त्यांची सगळे नाते वगैरे गोळा झाले. श्रीधरा वृंदाधरांनी त्यांची चांगली व्यवस्था केली, मंडळ वगैरे घेण्यात आला, ब्राह्मण मंडळी आली, सगळी त्यांची काही लग्नाच्या आधीचे विधी असतात ते उरखले, वधूवर भोव्या उभे राहिले. आणि ब्राह्मणानं पहिला उच्चार केला,
विवाह काली सावधान घे शब्द उपाध्यावरून नारायण झाला काल शब्द उपाध्यावरून नारायण झाला काल हंसात कोठून सांग तरी रुपते.
विवाह कामाचे लग्नाचार मी शुभ लग्न सावधान. समर्थ म्हणले, शुभ म्हणतात मी सावधान आहे म्हणतात, हे काय प्रकरण आहे? आणि सावध घ्यावं लागेल ते शुभ कशाचं? अहो धोक्याच्या वळणाला काशींची पाठी असते. नाही तर काशींची पाठी असते गरज काय? तेव्हा वळण म्हणले धोक्यात येतीच काय? ती म्हणजे आता पुरण होतो नाही, ती आईला मी बोलेपर्यंत थांबेल म्हणून सांगितलं होतं. त्याने जी उडी मारली म्हणता वांडपणा होताच, पुन्हा मागची मारुतीचा अवतार
त्याच्या वाणपणात आणखीन भर. यांनी जी उडी मारली ते मला कोणाच्या डोक्यावर कोणाच्या खांद्यावर पाडून मुरवा पळाला 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 बेपत्ता झाले, कोणाला सापडले नाही. आणि तिथून जे आले ते थेट गोदावरीच्या काठी टाकलेलं आले. आणि काय केलं तिथे? घरातून पळून जाणारी मला पुष्कळ घरात जन्माला येतात, पण पळून जाणारी पोरं काय करतात त्याच्यावर त्यांचं कर्तृत्व अवलंबून राहतं. समर्थ घरातून पळूनच गेले, आईच्या इच्छेविरुद्ध पळून गेले, नातेवाईकांना दुःख देऊन पळून गेले, पण हे सगळं कशा करता केलं?
रघुनंदन अपुला प्रगटला पुढे श्रीराम, प्रगटला पुढे श्रीराम, सुजन विश्राम विमल सुखधाम, अहिल्योद्धारी गो भव भय संकटवारी साधकी. अचरुणी तपस्विनेला रघुनंदन अपुला केला.
त्या टाकळीला आले आणि समर्थाने 12 वर्ष वयाच्या 12व्या वर्षी तिथे पोहोचले आणि 12 वर्ष उग्र तपश्चर्या केली. सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. नाही तर चळवळीचं काय होतं आपल्याला माहिती. त्या जगत कल्याणासाठी, त्या समाजाच्या कल्याणासाठी, राष्ट्राच्या उन्नतीसाठी जर चळवळी करायची असतील तर त्या भगवंताच्या अधिष्ठानावर पाहिजेत. आणि हा भगवंताचा अधिष्ठान प्राप्त करून घेण्याकरता समर्थांनी उग्र तपश्चर्या केली. नाही ते प्रोत्साहन केलं, 13 कोटी रामनामाचा जप केला, साक्षात रामचंद्राची स्वारी समोर प्रगट झाली. म्हणतात की समर्थांना रामचंद्राचाच मंत्रोपदेश आहे. थोडी चर्चा आहे. मग कोणी मारुतीचा म्हणतात, कोणी त्यांच्या ठरलं बंधूंचा म्हणतात, पण ते सगळं समर्थांना रामचंद्राचा उपदेश असे काही संदर्भ त्यांच्या असे ओसरते. कारण असं आहे, कोणाचं नाव सांगू नये याची जी यादी आहे ना, त्या यादीमध्ये गुरुचं नाव आहे. आत्मनाम गुरुर्नाम नामाती कृपणस्यच श्रेयः कामोन गृह्णीया ज्येष्ठापत्य कलत्रयो. ते आपलं नाव उच्चारू नये, म्हणजे सारखं मी म्हणू नये, आपल्या गुरुचं नाव सांगू नये अशा करता की गुरुचा मी शिष्य म्हणून प्रतिष्ठा असं होऊ नये. निदान माझ्या वचनावर गुरुची तरी बदनामी होऊ नये म्हणून गुरुचं नाव सांगू नये, की आपल्या प्रतिष्ठेकरता सांगू नये आणि त्याचा लौकिक सांभाळण्याकरता सांगू नये. अति कृपणाचं नाव घेऊ नये, थोरल्या मुलाचं नाव घेऊ नये आणि बायकोचं नाव घेऊ नये असं आपल्या शास्त्रातलं वर्णन. म्हणून कदाचित समर्थाने आपल्या गुरुच्या नावाचा उल्लेख केला नसेल, पण काही सुटे संदर्भ असे की समर्थ हे रामचंद्राचेच अनुग्रहित होते. ते भाग्य आहे. अर्जुनाच्या मागे एवढं मोठं भाग्य आपल्या वाट्याला आलेलं कोणाला म्हणून माहित नाही की अर्जुनाला असं प्रत्येक भगवान श्रीकृष्णाचाच उपदेश आहे. एका संस्कृत सभेत कारण गमतीने म्हटलं, तुम तो आचार्या संति कुत्राप्यति विमलधिया वेदशास्त्रागमानम दुष्प्रापस्तावदास्ते त्रिजगति नितराम आत्मतत्वोपदेष्टा एवं सत्यर्जुनस्याद्भुत विकल हृदा वर्ण्यते किन्नु भाग्यम यस्याचार्यस्य हेतो स्वयमुपनिषदामर्थाविरुद्धो. की ज्याच्या उद्धारासाठी, ज्याच्या कल्याणासाठी, ज्याला मार्गदर्शनासाठी उपनिषदाचा प्रत्यक्ष अर्थच प्रगटला त्याच्यासमोर भगवान श्रीकृष्णाच्या रूपाने, तसे आचार्य पुष्कळच असतात. एकनाथ महाराजांनी वर्णन केल्यासारखे, मंत्रतंत्र उपदेशिते घरोघर गुरु आईते, जो शिष्यास्य मिळाली सद्वस्तुते सद्गुरु त्याते श्रीकृष्ण माने. समर्थान त्यांच्या तपश्चर्याच्या प्रभावानं प्रगटला पुढे श्रीराम, प्रगटला पुढे श्रीराम, पुढे सुख राम विमल सुख धाम, अहिल्योद्धारी जो भव भय संकटवारी. भगवान रामचंद्राची मूर्ती साकार पुढे प्रगट झाले. समर्थाने हृदयाचे त्यांच्या मस्तकाचं अवघडण केलं, मस्तकावर त्यांचा हात ठेवला. समर्था काय इच्छा आहे? काय नाही म्हणे महाराज, या देशाची परिस्थिती अशी चमत्कारिक आहे, याला मार्गदर्शन करण्याचं सामर्थ्य द्या. रामचंद्राचा आशीर्वाद घेतला आणि देशाची परिस्थिती असेतु हिमाचल आपल्या डोळ्यांनी एकदा प्रत्यक्ष पाहावी म्हणून तीर्थयात्रेला समर्थ बाहेर पडले. थोडी थोडके नाही, कदाचित त्या काळच्या कारणामुळे असेल, वाहनांच्यामुळे असेल, आणि समर्थांना नुसतंच हिंदू अनुभव असं म्हणायचं नव्हतं. तिथली देशकाल परिस्थिती लक्षात घेऊन मार्गदर्शन कसं करावं आणि कोणाला करावं याचा निर्णय घ्यायचा होता. म्हणून 12 वर्ष समर्थांनी तीर्थयात्रा केली. 12व्या वर्षी घर सोडलं, 12 वर्ष तपश्चर्या केली आणि 12 वर्ष तीर्थयात्रा केली. सगळ्या देशाची परिस्थिती सूक्ष्म दृष्टिकोनातून पाहिली आणि शेवटी निर्णयाला आले की त्यातल्या त्यात कुणी संरक्षणाला त्रास उभा राहील तर आमचा महाराष्ट्रच उभा राहील. म्हणून महाराष्ट्रात स्थिर आले. मी जुन्या काळातलं सांगतोय, समर्थ महाराष्ट्रात परत आले वयाच्या 36व्या वर्षी आणि तेव्हापासून सतत महाराष्ट्रात आले. मग महाराष्ट्राच्या बाहेर फायसे दिल्याचा उल्लेख कुठे नाही, पण त्याच्या आधी पुष्कळ समर्थाने केल्याने देशात पंडित मैत्री सभेत संचा यांना चातुर्याची गरज नव्हती, पण समाजाचं निरीक्षण करणं आवश्यक होतं. समाज 12 वर्ष दानो माळ वणवण करीत फर्स्ट क्लास रिझर्वेशन करून जायची गावगाई सोय होती. दोड उद्या माती उदय तोड असली तर करून असं मला मुळीच म्हणायचं नाही, पण त्याच्याकरता समर्थ आढळले नव्हते लक्षात घेण्यासाठी. 12 वर्ष तीर्थयात्रा केली परत आहे आणि पाहिलं की हा महाराष्ट्र त्यातल्या त्यात बरा आहे, यांचा कणा थोडा अधिक ताठ आहे पाठीचा. जर मनात आणलं तर प्रतिकूल परिस्थितीवर मात करायला इथे पुरुष जन्माला येऊ शकतील. आणि म्हणून समर्थाने घरोघर हिंडून लोकांना सांगत हिंडावं. 2 गोष्टी महत्वाच्या, सगळे मनाचे श्लोक त्याकरता जन्माला येत असं सांगतात. समर्थाने म्हटलंय असं की ब्राह्मणाची आद्य दीक्षा मागितली पाहिजे, भिक्षा ओम भवती या पक्षा संरक्षणच पाहिजे. पण भिक्षा कशाला व्हायची? ऐतवाहून पिठा ऐतपिठावर वळवण्याकरता नाही, समाजाचं सूक्ष्म निरीक्षण करण्यासाठी घरोघर जावं आणि समर्थांनी उपदेश करावा. त्यातले 2 श्लोक तर असे प्रेरणा देणारे आहेत. भवाच्या भये काय भीतो सलंडी, धरी रे मनाधीर धाकाशी सांडी. प्रभू कुणीतरी एकजण सांगा म्हणजे मला नेमकं ऐकू येईल. हा उपेक्षी कदा कोपल्या दंडधारी असं आहे. मी नावाचं आठवले आहे आणि माझं नाव आठवलं का पडलं आपल्याला माहितीये का? पुन्हा पुन्हा विसरायला होतो आणि मग आठवले म्हणायचा प्रसंग येतो म्हणून आठवले नाव पडलं. किंवा पुन्हा पुन्हा विसरायचं, पुन्हा पुन्हा आठवले आठवले म्हणायचं आणि मग असं कुणीतरी जरा मागून प्रॉम्प्टिंग केलं की मग हा आता आठवलं. भवाच्या भये काय भीतो सरंदी, धरी रे मनाधीर धाताशी सांगी. प्रभु रघुनायका सारिका स्वामीशी, नुपेक्षी कदा कोपल्या दंड. कशाला घाबरतोस म्हणाले? समर्थाची सेवका वक्रता आहे असा सर्वसाहेब. हा श्लोक जरी वाचला ना तरी खरंच असं वाटतं की कुबडी उभारून समर्थ आश्वासन द्यायला दाराशी उभे राहिले. काय तेज आहे त्या वाणीमध्ये? त्याला काय खबरतोस? तुझ्या पाठीमागे एवढं तप आहे, एवढी मूर्ती आहे, एवढं सामर्थ्य आहे, एवढी परंपरा आहे, एवढी संस्कृती आहे, घाबरतोस कशा करता? समर्था कोण तुझ्याकडे वाकड्या नजरेने पाहू शकतो? तू फक्त त्याचा आहे म्हण. समर्थाची सेवका वक्र आहे असा सर्व भूमंडळी कोण आहे? दयाची लिलावरणी ती लोकरी उपेक्षी जय जय समर्थ. भिक्षा मारत समर्थांनी घर हिंड. असा संचार महाराष्ट्रात करीत असताना कृष्णाकाठी शहापूर नावाचं एक गाव होत. समर्थ तिथे आले आणि काही दिवस त्यांचा मुक्काम त्या गावात होता. त्या गावामध्ये बाजीपंत नावाचा एक शेकदार होता, म्हणजे वसुली करणारा कारकून. पण तुम्हाला सांगतो असा होता की आजच्या सगळ्या ऑफिसर्सनी त्याच्याकडनं मंत्रोपदेश घ्या. लो लूप भवी जो सदा
हरीचा पदा कदा घ्याही कदाना घ्याही संसार दयाची मुख दैवता. लोलूप भवी जो सदा हरीचा पदा कदाना घ्याही कदाना घ्याही संसार दयाची मुख देवता पाही. नित बांधी दर्या घर मारे, नित बांधी दर्या घर मारे, एक सेवा
हरी नाग श्रीला तरी नाग श्रीरा जयंच गजाने देह भवासी विरला।
हा वो स्वीकार कोण होता काय अधिकारी असेल शेकदार होता उर्दू पदे म्हणजे नाव होते त्याचा अर्थ मुळात असाच म्हणजे कुठेतरी रेव्हेन्यू कडे होता एवढं खरं एकेकाळी हे खातं प्रसिद्ध होतं खातं म्हणून आता असा काही फरक करायचं कारण राहिलं नाही सगळे एकमेकाला तू जास्त का मी जास्त म्हणण्याच्या पातळीवर आले हा रेव्हेन्यू कडे होता आणि वृत्ती कशी महाराजांनी त्याचं वर्णन लोनरूप भवी जो सदा हरीच्या पदा कदा ना ध्यायी संसार तयाची मुख्य देवता पाहे म्हणजे दावा नेहमी गमतीने सांगत असत संसार म्हणजे त्याचं सगळं अगं माझी ऊ आणि अवघ गोत तू आणि इथं थांबत नाही मला नको बाप तुला नको सासरा तुझा मला आसरा भयतो मला नको बहीण तुला नको ननंद तुझा मला आनंद बायको मला नको आई तुला नको सासू आपण दोघं बसू बायको असा संसार तयाची मुख्य देवता असलेस तर वृद्धाश्रमात बाहेरचं वर्तन कसं
नितबांधी गड्या गरवाडे नितबांधी गड्या गरवाडे नितबांधी गड्या गरवाडे नितबांधी गड्या
गरवाडे
नितबांधी गड्या गरवाडे हे तसे गाडे करी लाग श्रीला करी लाग श्रीला देह
आपला सगळा शरीर सगळी सगळी शक्ती त्याला संसाराला विक्री होती रोज नवीन घर बांधावं रोज नवीन शेत घ्यावं रोज नवीन गाडी आणावी अरे गाड्या किती दाराशी एक कुठी एक मनुष्य चार जणात एका वेळा बसतो का मला सांगा पण ते नाही बायकोची वेगळी आपली वेगळी मुलीची वेगळी सुनीची वेगळी प्रत्येकाची वेगळी पण असा कोणी कोणाचा ऐकायला तयार नसतो ना असं बायकोची गाडी निघाली मुलाची गाडी निघाली सोन्याची गाडी निघाली आपली स्वतःची गाडी निघाली स्वतःची ऑफिसला कामाला जाण्याची गाडी निघाली बाहेर कडे वसूल जायची गाडी निघाली असं पुसलं इतकं नाही गाड्या कशाला जातात त्याच्याकरता सांगतो मी गड्या बांधाव्या सोनू मामा एक गोष्ट सांगितलं असं गमतीने सोनू दांडेकर तेवढे मी एका गावात गेलो असं म्हणजे आम्ही हिंदानेच लोक त्याच्या घरी उतरलो तो चांगला घरचा चांगला होता म्हणे त्या चेहऱ्याला उतरला दिसला मी त्याला विचारलं म्हणाले की तो चेहरा उतरलाय का ते म्हणे काय नाही मामा ते गल्लीतलं ते शेवटचं घर आहे ते अजून माझ्या मालकीत झालं म्हणजे त्याचा दावा चालू आहे म्हणजे बाकीची तुम्ही झाली ना झाली मी तेवढं तर मिळत होती दुसऱ्याला सगळी गल्लीतली घर तुम्ही झाली पुन्हा आणखीन घर कसं आलं तुला पण ते नाही मी तबांधी जर देवाला न द्यायला जर गुरु पुष्यावर काहीतरी ठेवून सोडणं आणि मग थोडं काय म्हणून दहातोळे पंधरातोळे वीसतोळे पंधरावीसतोळे पंचवीसतोळे सोनं त्याकाळी स्वस्त होतं अर्थात पैसा म्हणाल होता आणि असे ऐकवा दागिने करावे किती दागिने झाले आमचे दादा गमतीने सांगत असत की शेवटी दागिने म्हणजे तिच्या अंगाला पत्रा घालायचा राहिला बाकी सगळे दागिने झाले बायकोला तसेच मुलीला तसेच मुलाला तसेच सुनेला सगळे घरगंज आणि असं सगळं घरात असल्यामुळं त्याचा घरामध्ये मोठा दबदबा होता खिसा गयाच्या गरंतयाच्या बाईन झेलित वचनाला बाईन झेलित वचनाला तो झाला तर करपुरती पाही मुरडून नाकाला म्हणसावर एका वर्षाने आपला अनुभव सांगितला पेन्शन मिळून बरं होतं म्हणलं आमचं त्या घरामध्ये आबादी आबाद
लोक म्हणायचे काय भाग्यवान बायको आहे मुलं आहे सत्ता आहे संपत्ती आहे हा माझी बहीण तर तुम्ही म्हणजे भाग्यवान तो भाग्यवान खराच का एक दिवस समर्थ त्याच्या घरी भिक्षेला आले
त्याच्या घरात फिरत
कारण संतांच्या लेखी ज्याचं असं ऐश्वर चांगलं आहे त्याला ते भाग्यवान म्हणत नाही त्यांची भाग्यवंताची व्याख्या निघाली
भाग्यवान
शंकराचार्याचे विचारूच नका ते म्हणतात कौपीनंत खलु भाग्यवंत जो लंगोट्या आहे तो खरा भाग्यवान आणि संत काय म्हणतात भाग्यवंत म्हणून मला
शरण गेले
आणि हा
लोलूप भवी सदा हरीचा पदा
परमेश्वराची भजन भक्ती यांनी कधी केली नाही घरामध्ये देव होते पण ते बायकोच्या गळ्यात काय पूजा अर्चा करायची ते तिने करायचं यानं देवावर कधी पाणी सुद्धा शिंपडलं नाही वेळ ना त्याला ऑफिसची कामं करण्यापुढं आणि ऑफिसमध्ये काय हे वजन ठेवल्याशिवाय काही कामं व्हायचीच नाही पण एक दिवस त्याचं भाग्य उजाडलं खरंच
त्याच्या घरात फिरत ते गुरुराज आले श्री राम राम जय राम असे म्हणाले ते ऐकता घर धनी निसरा गावा बोलू नको अशुभ सा सरणी गिरे
बरं त्यात काय झालं सगळं म्हणताना सगळंच सारखं हो त्या घरात आले आणि नेमकं काय म्हणाले माहितीये मरे एक त्याचा दुधा शोक वाढे अकस्मात तोही पुढे जात आहे पुढे जगी लो मरे क्षोभ होतो म्हणून जगी मागुता जन्म घेतो श्रीराम जय राम जय आता भरल्या घरात समर्थ म्हणतात मरे त्याचा दुधा शोक आहे आणि उपसंहार करतात श्रीराम असं माणसाला बाकी सगळं चालतं पण तो मळ शब्द उच्चारलेला सुद्धा चालत नाही राम ज्ञानेश्वर महाराज लिहिले मर हा बोलून साहती मर म्हटलेलं ऐकवत सुद्धा नाही माणसाला मग गेला म्हणतात मेला म्हणतो हिंमत होत नाही मेळा म्हणायची गेला म्हणत एखादी त्या नाव लागू इकडे तिकडे काहीतरी करायचं आणि समर्थ तर स्वच्छ सगळ्यात मरे आता ती जी बायको होती आजी बाजीपंताची घरची मुख्य मालकीण ती सार्वजनिक बसली होती मला त्यांनी प्रश्न विचारला होता की इतकी जर बाई श्रीमंत होती आणि घरामध्ये जर इतके दागदागिने आणि शेतीवाडी होती तर स्वतः सारवायला का बसली म्हातारपणे कंबर दुखू नये म्हणून काय आपल्याला आळस हे वैभवाचं लक्षण मानत जुन्या काळी आळस हे वैभवाचं लक्षण मानित नसेल म्हणजे अदा गोष्ट सांगायचे की वरांचा कोणीतरी एक श्रीमंत गृहस्थ पैठणला आपली मुलगी द्यायला आला एका सावकाराच्या घरी पूर्वीच्या काळी इतक्या लांबची लग्न करीत नसत कारण काही प्रकरण जन्माला येऊ म्हणून आपसातल्या पंचकोशीतली माहिती असलेली ज्यांची कुळकाळाची दोन दोन तीन तीन पिढ्याची माहिती आहे अशा घरातच मुली घेतली जात असे किंवा दिली जात असे हा इतक्या लांब आला तर मी सहज चौकशी केली की तुम्ही इतक्या लांब कळाला मुलगी द्यायला काही इतक्या लांब येण्यासारखा आहे का तुम्ही चौकशी करा म्हणला मी आधी तुमच्या कुळाला शोभेल इतका घरंदाज आहे मग काही करा मला तुम्ही असं आहे मी फार श्रीमंत मनुष्य माझी मुलगी लाडात वाढली आहे तुम्ही फार श्रीमंत आहात माझ्यापेक्षा श्रीमंत आहात असं मी ऐकलं तेव्हा माझ्या घरी तुमच्या मुलीला काम पडणार नाही म्हणून मी तुमच्या घरी देणार आहे तुम्ही माझ्या घरी मुलीच देऊन माझ्या सुनेनं सोन्याच्या घागरीनं पाणी भरलं तरी मला चालेल पण गंगेवरून पाणी आणलं पाहिजे रोज पैठणी नसून सडा घातला तरी चालेल पण सडा घातला पाहिजे रोज अशी कामं त्या काळी बायका करीत होत्या आणि म्हणून म्हातारपणापर्यंत टुंटुणीत राहत होते म्हातारपणी सुद्धा आणि आजही मोठं कौतुक ऐकायला मिळतं काही तरुण मुली आपल्या आईचं आणि सासूचं कौतुक करतात आमच्या आईनं तिचा कामाचा वेळ दांडगा हो आमच्या सासूबाईनं 25 पानाचा स्वयंपाक हा म्हणता कळून वाढायला झाला होता तुला काय झालं आठ पोरांच्या आया त्या 50 उमेटली तरी तुमटुनी आणि तू एक या डोळ्यामध्ये आटपलीस आहे काय प्रकरण कामाचा कंटाळा दुसरं काही नाही हे काय सगळं सांगण्याचा प्रसंग आला, इतकी श्रीमंताची बाई सारवीत कशी बसली अशी शंका येऊ नये म्हणून तू सारवीत बसली. आणि समर्थ मरे कत्याचा दुधार गर्जना केली त्याने, आणि श्रीराम जय राम जय जय राम हे घेतल्याबरोबर ते पोते तसंच हातात होत की उचलून बाई बाहेर आली. मी कोल्ड ड्रिंक मेला बोलतो बोल सरे
मडगी नसे भरली पोरानी ओ शरीर भरली पोरा ओ शरीर सुना करी तातवेणी फणी सुना करी तातवेणी फणी बल सुनिया मधल्या घरी आदलागो तोंडा तुझा आदलागो तोंडा तुझा निघमेल्या काळे करी निघमेल्या काळे
घोसाड्या गृहस्थाच्या घरात कसं बोलवतो मेल्या तुला कळत नाही. माझं घर कसं डोकोळासारखं भरलेलं आहे, पोरांनी अंगण भरलं, मोठ्या मुलांनी ओसरी भरली, सुनानी माझर भरलंय, दागिन्यांनी पेटे भरले, धान्यानी कणगी भरले, आणि अशा भरलेल्या घरात तुझं लक्ष घेण्यासारखं आहे. सुना वेणी फणीला मोकळ्या आहेत आणि सासू सारवायला बसली आहे.
सुना करीता तवेणी फणी
आता मला सांगा अशा सासूचं राग कोण करेल.
सुना करीता तवेणी फणी सुनिया मधल्या घरी
आणि अशा भरलेल्या घरात मेल्या पुढे अंगण नाही बोलतोस सांगतो मी तुला चल सांगतो म्हणाली.
समर्थ म्हणाले आमच्या सुनबाईला जरा कमी ऐकू येत असाल. मी अमंगला काही बोललो नाही.
तुम्ही म्हणाल मी अमंगला काही बोललो नाही.
मी म्हणालो श्रीराम जय राम जय जय
हा तेच 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 अमंगला बोललास म्हणे तू
काय. अनेक गैरसमज असतात लोकांचे. ह्या मौलीचा गैरसमज असा होता की रामाचं नाव फक्त
आणि त्यातही पुन्हा गंमत असते शेवटी नाव घ्यायचं त्यात जिवंतपणे तर घेतलेलं नसतं पण शेवटी तिथे बसल्या सुद्धा ते लोक राम राम हे जसं राम म्हणतो नको 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 असं कुठे गेलं तसंच चालतं. आणि म्हणून अलीकडे ती मान लोक ठेवत ना दोऱ्यावर कचकून येऊन बांधतात की त्यानं निदान आता तरी मान घालून नको म्हणून पण या रामाचं नाव घ्यायचं म्हणजे तिथे त्या वेळेला तेव्हा ते मंगल नाही ते आनंद हे तेच तेच आनंद बोलतो मी आणि पुन्हा पुन्हा काय म्हणतो राम राम तुम्ही बाई खरंच मी श्रीराम जय राम जय जय राम म्हणालो अरे तेच आनंद हे अमंगळ. समर्थाने धक्काच बसला. तुम्ही आम्ही आत्तापर्यंत रामाच्या नामाला अमंगळ म्हणणार म्हणजे भेटलं होतं म्हणाले. म्हणजे बाई तुला कुणी सांगितलं रामाचं नाम अमंगळ म्हणून.
जेथे होईल श्रीरामाच्या नामाची गर्जना अशुभ ते राम नाम ही दोन अक्षरे तारक अवघाजना तया पेगद तयाची महती न भावाविना रामेच गाभना शांत प्रभू जुजती नामेच तयल्या शबरी गोदातती जयीच नामये कामाशी सेवती नामे तरल्या शिवा जलावले टाकुनिया जडपणा म्हणे राम राम निकमणा
कल्याण निवारण कलिमल मथनं पावनं पावनानं पापेयं जन्मुक्षोः सपरिपर्पद प्राप्तो प्रस्थितस्य विश्रामस्थानमेकं कविवर वचसां जीवनं सज्जनानां बीजं धरमद्रुमस्य प्रभवतु भवतां भूतये. अगदी ज्या कल्याणाची तुम्हाला अपेक्षा आहे त्याकरता भवतां भूतये रामना तुमच्या ऐश्वर्याकरता वैभवाकरता सुद्धा रामाचंच ना. म्हण
श्रीराम जय राम जय जय राम
अगं रामनामाचा प्रभाव तुला माहित नाही. रामी तरल्या शिला जलावर
शिरासुद जड शिला सुद्धा पाण्यावरून तळून गेल्या, माणसाचा उद्धार झाला काय नाही
म्हणे. असा राग आला म्हणता म्हणा बोसाळा काय हट्टी आहे.
नको म्हणून सांगता फिरून तेच का बोलशी, कधी मनी जोगड्या किंमत लाज नाही कशी. मुखास खेळ घालणी वळवळून दे जीवती, शिकोन मग ये सुखे सकल सज्ञानी.
गृहस्थाच्या घरात भीक कशी मागावी, अरे नाटकातलं सिनेमातलं खरं राहणं ना, हे काय अमंगळ रामा. मी ते रामला म्हणे हे माझ्या चुकून तोंडात आलं. तुम्ही बाई मी अमंगळ म्हणालो नाही, खरंच तुला कल्याण हवं असेल तर तू म्हण श्रीराम. ऐकत नाही म्हणली मेला आणि म्हणून होते कधी पोते
ते सतीने फेकिले बहुरागे. स्वामी मुखावळी परी झारा संतोष त्या सख्यायो.
हातामध्ये पोते होत तिथे भरून दिशी फिकून समर्थांच्या अंगावर फेकलं. समर्थ थोडे बाजूला झाले आणि ते पोतेरे झेलले आणि काही न बोलता लागले राहिले. तुम्ही असं आहे, आमची मुलगी मोठी शहाणी आहे म्हणाली. ती मला म्हणते की समर्था तुमच्या हा रामनामाचा रंग आमच्या या पोतेऱ्यावर कसा चढायचा. हे पोतेऱ्यासारखे हे स्वच्छ असते तर रंग चढले असतात, तर पहिले हे स्वच्छ व्हायला पाहिजे म्हणजे मग तो रंग चढेल असं तिला लक्षणीनं सुचवलं म्हणलं. मला मोठी चतुर आहे मुलगी आमची. बाहेर आले, बाकीची भिक्षा मागितलीच नाही त्यांची, थेट कृष्णाला गेले. ते पोतेरे खळबळले. आता तुम्हाला काय गमत आहे सांगतो, तर पोतेऱ्याचा एक मोठा गुण आहे, ते धुतले की फार स्वच्छ होत. आपण प्रयोग करून बघा, सोधेल काही दिवस पोतेरे म्हणून वापरा आणि मग पहा पांढरा स्वच्छ होतो की नाही बघा. तुम्ही गोमूत्र गोमूत्राचा प्रभाव होतो, त्यात क्षार आहेत. नाहीतर तुम्ही साबण लावता म्हणजे काय क्षारच असतात, ते पोल्युशन निर्माण करतात आणि विदाउट पोल्युशन असतात, एवढा फरक आहे तुम्ही म्हणजे. त्यांनी ते धुतलं ते स्वच्छ झालं. समर्थ म्हणलं पहा आमच्या मुलीचं अंतःकरण मुळात असं आहे, पण संमतीने बिघडलं. आता स्वच्छ कसं करायचं, रामचंद्राची प्रार्थना केली पाहिजे म्हणजे. रोज सकाळी काकड्या करताना समर्थांनी त्या पोतेऱ्याची धुवून काकडी केली आणि समर्थांची रामचंद्राची जी आरती करायची सकाळची काकड्या होती ती त्या काकड्याने करायची आणि प्रार्थना करायला रामाची.
मान्य करा हा देवा पदी बहु प्रेम गोमयाने भुवन वस्त्र शुद्ध अधिकेले रामा शुद्ध अधिकेले योग भक्ति जलदे प्यारे ते मग भिजविले वर वर क्रोमे परि बहु प्रेमी मगला अरतियले मेरा मगला अरतियले जाच वस्त्राचे मगना काकडे केले निज बोधाचा प्रसाद देऊन माया तमवारा देवा माया तमवारा सती सावित्रीला द्रावून निज पदे बहुथारा मान्य करा हा देवा आता काकडा रामा
रोज सकाळी तो काकडा पेटवावा आणि रामचंद्राची मोठ्या प्रेमाने आरती करा. रामा
गोमयाने धुवून वस्त्र शुद्ध अधी
गोम हे पवित्र येणार आहे ना, त्यांनी शुद्ध केलं म्हणे.
विरोध भक्ती जलते त्याने मग ते भिजवी गेले वरी वरी क्रोध
आहे. दुसऱ्याच्या वागण्यामध्ये चांगलं काय असेल आणि आपलं कुठं चुकत असेल हे लक्षात घ्यायला लागलं की माणसाच्या प्रगतीची पावलं भरभर भरभर पडतात. माणसं आपले गुण आणि दुसऱ्याचे दोष पाहत असतात म्हणून अडकळतात. नेहमी जर चांगलं व्हायचं असेल तर आपण आपल्या प्रतिपक्षाचे वकील आणि स्वतःचे न्यायाधीश झालं पाहिजे. माणसं स्वतःचे वकील आणि दुसऱ्याचे न्यायाधीश होतात. समर्थांच्या अंगावर त्या माऊलीनं रागाने वस्त्र फेकलं होतं. हे म्हणतात वरी वरी प्रेमे वरी वरी क्रोध परी बहु प्रेमी मजला रागानं पण दाखावाच्या आतून तिची इच्छा निराळीच होती म्हणा असं घडतं. मी पहिला प्रसंग सांग एका ठिकाणी मी जेवायला गेलो आणि त्या दिवशी स्वयंपाकाची बाई तूप वाढायला आली. सामान्यतः तूप पण नाही मालकिणीचं काम असतं.
म्हणजे चमचा आडवा घ्यावा का उभा घ्यावा हे सगळं तिच्या लक्षात येत. तुपाचं भांडं लहान तोंडाने घ्यावं का मोठ्या तोंडाने घ्यावं त्याचे ठरवा, सोपं असतं ठरवणं. नाही तर पुष्कळ होतं काय, हिला जास्त वाढायचं असलं तर परका मनुष्य इतकं कसं वाढून चालेल म्हणून कमी वाढतं. हिला कमी वाढायचं असेल तर आता इतकं सगळं चांगलं वरे वाढायला काय करायचं म्हणतो मोकळ्या तरी वाटतो. दोन्ही चुकायची शक्यता असते. म्हणून मालकीने तू बनणं चांगलं पण त्याची मालकीने जायची स्वयंपाकाची बाई त्याची अडचण असेल काय झालं कामाला ठाऊ. मालकीन बाईची आयची स्वयंपाकाची बाई तू वाढायला आली सगळ्यांना एक चमचा वाढेल. हे जे बसलं ते जेवायचं पोरग मॅशेरीज होते त्याला आणखीन आता सगळ्या पंक्ती त्याला एकट्याला आणखीन कसं वाढायचं. ही पुढे जायला आली ते आणखीन ओरडायला झाली हे संतापण घे 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 घे. त्यानं आणखीन एक चमचा मांडितला होता, हिनं पाच चमचे वाढले.
वर वर क्रोध परि बहु प्रेमे मजना अर्पिले देवा मजना अर्पिले त्याच वस्त्राचे हे मजना काढले.
मी दाखवलं गेलं म्हणजे त्याचे बरोबर जरी तिनं राग दाखवला असा तरी खरं तिची आस्था निराळी आहे. ते आपण तिच्या आस्थेला मान देऊन तिचं अंतःकरण शुद्ध होईल असं करा, तिची भक्ती आपल्या चरणी जडेल असं करा. आता मोठं वस्तू होतो काकडे पुष्कळ झालं समर्थांनी रोज प्रार्थना करावी. आता रामाला म्हणजे पंचायत पडली म्हणजे आता काय करावं. ज्यांनी ही केस माझ्या पुढे आणली ती सर्जिकल आहे मेडिकल नाही, आता सर्जरी केली पाहिजे. आणि आमची मोगळाई जागी झाली बाबा.
जय गिरफदार करो बाजी पंत को, जय बाजी पंत को, भेज दिया नहीं इन्होंने अभी दाम को, तपाश बना है बमन बेमान हो गया, लड़ाकवाड़ी की तहसील जमा के खा गया. जय गिरफदार करो बाजी पंत को, करो बाजी पंत को,
बाजीपण गिरफ्तार काय केलं किंवा बदनाश होगा आपलं बंधन. मराठवाड्याचं सगळ्या वसूल खाऊन गेला म्हणजे आणि उजाडलं किंवा 12 वर्षानंतर मोगळ हे आमच्या दादाने वर्णन केलंय त्याचे.
आदिलशाही तडपत विजापूर गादी बादशहाची रियासत मुसलमानाची, बेबंद कायदा धुंद दादना लागत पवनाची, खिरापत हमेशा पैशाची, सरदार अमीर उमराव गणपती अडचण कुरचिला, कायदा मुळीच मरून गेला, लाजोम बहुत बेठाम दिशा आड कचेरी सयेती, बसून सदरे सझोप घेती, कसा करील जो सैल तयावर बाल मर्जी त्याची, गरीबा गाठ दंडू त्याची. सरदार अमीर उमराव गणपती अडचण खुर्चीला,
सगळे अधिकारी आणि सगळे नेते कसे गणपती
अडचण खुर्चीला.
गणपती फक्त त्यांच्या लंबोदरापुरतं त्यांना म्हटलंय, कारण सौंदर्याचं एक माप आहे म्हणे. मला तर नक्की एक त्याच्या आकडे आठवत नाही, पण पुढारीपणाचं एक माप आहे ते काय 45-55 का 35-55. 35-55 म्हणजे काय, छातीचा घेर 35 आणि पोटाचा घेर 55, त्याला पुढारीपणाचं माप म्हणतात.
सरदार अमीर उमराव गणपती अडचण खुर्चीला, कायदा मुळीच मरून गे.
कायदा नावाची वस्तू फक्त पुस्तकात तो प्रत्यक्षात नेलेलाच आहे. करतात काय,
नाझोन बहुत बेफाम दिसा आड कचेरी,
ऑफिसच्या वेळात आशीला कधी सापडायचंच नाही आणि कचित आला तर बसून सगळे झोप घे. आता झोप घेत नाहीत, मासिक वाचतात नाहीतर ट्रान्झिस्टर क्रिकेटची बॅच ऐकण्याकरता काम न. आणि होतं किंवा कसा करील जो सैल तयावर बहाल मर्जी त्याची, कसा सैल झाला की मर्जी बहाल. आणि गरीब मनुष्य दाठ दंडू त्याची, हे काम बंद होणार नाही. कसा सैल केला की होतं हे दादांनी सुमारे 70-80 वर्षापूर्वी मोगलाईचं केलेलं वर्णन. आज याच्यापेक्षा काही फरक पडलेला नाही, उलट ते वेळ म्हणायचा प्रसंग आलेला आहे. फक्त शब्द बदलले, नाझन म्हणायचं नाही ऑफिसर म्हणायचं.
सरदार अमीर उमरा म्हणायचं नाही, अध्यक्ष म्हणायचं. आणखीन काही त्याला नाव निराळी नाव यायची, अभियंता. जुनी शब्द बदलले, आणखीन काय नाही, वृत्ती काय पुढे झाला नाही, उलट अधिक वाईट झालेले. त्यावेळेला काम करावं म्हणून पैसे दिले तर तो काम करीत होता आणि आभार मानित होता. आज काम करील तसा भरोसा नाही, उलट हक्क मानतो, इतका फरक झालाय. पण वर्णन मोगवायचं आहे, आजचं वर्णन मी कसं करणार आपल्याला सांगा. म्हणून महाराज म्हणतात अद्दलशाही तख्त विजापूर गादी. आपण त्या 31व्या शतकाकडे चाललो ना, ते अशी प्रगती असलीच पाहिजे. प्रामाणिकपणा हा जुन्या काळातला विचार आहे. ते 12 वर्षानंतर उजाडलं, अशक्य वाटायचं काही कारण नाही. मंत्र्यानं 10 वर्ष इन्कम टॅक्स भरला नाही आणि विसरलं म्हणून चालते ना भागते की नाही. त्यानं 2 वर्ष जास्त लागेल एवढा फरक. पण उजाडलं आणि मग त्या बाजीपंताला पकडण्याकरता शिपाई आले. आले कैद करून पंतासी
घेऊन आले विजापुराशी. तेने सती बाईसी दुःख झाले अनावर.
पंताला कैद केलं, हातात बेळ्या घातल्या, त्यांना बसवलं गाय घोड्यावर आणि घेऊन गेले. पंताला कैद करून घेऊन जाईपर्यंत एक जण काही पुढे आला नाही. आणि जेव्हा पंताना घेऊन गेले तेव्हा पहिल्या प्रथम बाईनं ओरडायला सुरुवात केली. आणि कोणाचा सायला तिला आठलं,
माझ्या येऊन भरल्या घरी भल भल ते तो जोगडा गेला बोलून त्याचे फळ तळ्या पतीच्या पायी खोडावे
तळ्या पतीच्या पायी.
माझ्या भरलेल्या घरात तो मला गोसाळा येऊन अमंगळ बोलून गेला म्हणून माझ्या नवऱ्याला कैद झाली म्हणाले. नाहीतर 12 वर्ष पैसे खातो, आत्ताच कसं सरकारला उजाडलं. गळतं कुठे तर मिठाच्या पोत्यावर म्हणतात, मिठाच्या ढेऱ्या. घरामध्ये सगळ्यांच्या चांगलं वेळ होत असतं, चांगलं होतं. सुखस्य दुःखस्य एकामागून एक येतात, ते चक्रच आहे. तेव्हा त्यात मिळत काही नाही, तेव्हा चांगलंही प्रत्येकाच्या घरात होतं, वाईटही प्रत्येकाच्या घरात होतं. पण वाईट झालं की त्याच्या आसपास कुठे जर सत्कृत्य घडलेलं असेल तर त्यामुळे झालं असं सामान्यतः वाटतं. माझी जे गोष्ट सांगतो, आमच्या एका मित्राच्याकडे नवरात्र असायचं आणि त्या नवरात्र देवळ नेहमीच दाखवायला रोज निळा पप्पा म्हणजे त्याची आई मोठी सुगरण होती आणि आम्ही गेलो म्हणजे दुकान जेवायला किंवा ज्या वेळेला जाऊ त्यावेळेला ते राखून ठेवलं असायचं मी जायचं म्हणून. पुढे आम्ही बरेच दिवस झाले गावाला सुटलं, 10-15 वर्षांनी पुन्हा भेट झाली. ती नवरात्र होती त्यावेळेला, मी आमच्या मित्राला म्हणलं अरे तुझं नवरात्र सुरू असेल, तुम्हाला आमचं नवरात्र बंद झालं. काय बाबा, त्यांची आजी मिली नवरात्र चालू असताना, वय वर्ष 87. कोणाच्या घरी गणपती नाही, कोणाच्या घरी नवरात्र नाही, कोणाच्या घरी अमकं नाही तमकं नाही, का ते नाही, असं असं काहीतरी झालं. मला म्हणजे आश्चर्य वाटतं की असं काही घडलं म्हणजे जर नवरात्र सोडायचं असेल तर अपघातात माणसं मरतात, प्रवास कुणी सोडला? स्कूटरवरनं ते किती नेली असतील आणि किती घरात केली असतील कोणा ठेवू हे ऐकून दुःख करून माहीत असून सुद्धा पुन्हा स्कूटर विकत घेतली जातेच ना. स्कूटरवर माणसं म्हणतात म्हणून स्कूटर बसायचं कोणी सोडलं? घशात घास अडकून माणसं मरतात, जेवायचं कोणी सोडलं? त्यात आणखीन एक प्रश्न विचारतो, सगळे आडवे हंतरुणावर मरतात, झोपायचं कोणी सोडलं? तू आमच्याकडून आडवे मेले होता, आम्ही झोपून घोड्यासाठी झोपतो कोपऱ्यात भेटू आम्ही का आडवे मेले. अरे सगळे आडवेच मरतात, सगळे आडवे मरतात म्हणून कुणी झोपायचं सोडत नाही. मग गणपती सोडायचं काय कारण, नवरात्र सोडायचं काय कारण? पण ते करायचंच नसतं, त्याला काहीतरी निमित्त शोधत असतात माणसं. तसं या बाईला माझ्या येऊन भल भल ते गेला बोलून त्याचे फळ पतीच्या पायी खोडा. माझ्या नवऱ्याच्या पायात खोडा लागला म्हणे, यामुळे झालं. आता नवऱ्याला सोडायला पाहिजे, उपाय काय? नवस. आणि त्या बाईने जी भरभर नवस करायला सुरुवात केली, म्हणता सत्वरी पावतू मला प्रभू माझ्या पतीला येऊ सुटील माझ्या खंडोबा जे दुरिचारा तो विनलंगर खराब
सहन भंडारा उभय काले उगदावरी वारती माघ अधिक वारी तुझी करनी है इन बयाग बयाग तुझी करनी है इन बया ये उदे दया पौड़ाची माल घरी न कंजी भवनवा सर करी न खेती मुंजास मरे फोडीन कोंडवाहीन धोवावे तरगे वाला आणि शेवटी हिंदू देव संपले मली दादा वग मलकाला गणदास म्हणे यारती बाईती सती खुलास म्हणे सकळी पारी काकुनी राजा रघुवे
संतांनी लोकभ्रम पसरवले नाहीत नवसाचं कौतुक सामान्यतः कोण्याही संतांनी केलं नाही तुकाराम महाराजांसारखे फटकळपणे म्हणतात नवसे जरी पोळे होती तरी का करण लागे पती याच्यापेक्षा आणखी स्पष्ट काय झालं नाही बाईने नवसा मिळत काय आणि अशा काय माणूस नव सुद्धा लुच्छीगिरीनं करतो तुम्हाला सांगतो नव सुद्धा लुच्छीगिरीनं करतो वारी ती माघू आदित्यवारी खंडोबाला नवस आदित्यवारी मारी भागायची म्हणजे काय करायचं लोकांच्या घरी भीक मागून तांदूळ आणायची आणि आपल्या घरी शिजवून खायची असं कोणी नवस करीत नाही की आज आदित्यवार असल्यामुळे जो जो माझ्या घरी कोणी येईल त्याला मी दोन दोन मुठी तांदूळ घालेल हा असा नवस नाही करायचा मीच तुमच्याकडे मागून येईल फायद्याच असतं नेहमी ते औचित मंगळवार असतात की नाही ज्याने आपल्या डोक्यातनं शोधून काढला तो खरोखरी तुम्हाला व्यासाच्या बुद्धिमत्तेचा होतो औचित मंगळवार म्हणजे मंगळवारी आपण कोणाच्या तरी दारात जाऊन उघडायचं आणि त्याही जेवण म्हणायचं म्हणजे त्याच्याच घरी जेवायचं म्हणजे जेवण बाहेर पडलं की नाही देवी प्रसन्न जेवण बाहेर एकानं मी आणखी एक गोष्ट सांगतो काय मी जरा खोडकर मुश असं कुठेतरी पाहिलं म्हणजे मला लक्षात आहे त्याचा उपयोग करतो मी असं एखादी रेडी होतो तर जरा सत्यनारायणाची पूजा होती त्याला काहीतरी प्रमोशन हवं होतं ते मिळालं तर नमस्कार होता सत्यनारायणाची पूजा केली म्हणून आणि ते सत्यनारायणाची पूजा तो करायला बसला मला म्हणतोय मी मित्र तसा मी गेलो ते पोथी वगैरे चालली पोथी मी ऐकली आणि प्रसाद वगैरे घेतला मी जेवायलाच मी जेवायला पाहिजे आता ते उपाध्याय बघतो जेवण झालं यांनी पोथी सांगितली ते आणि ते म्हणले यजमान ते घेऊन जातो नाही मिळाले राहू द्या उद्या सकाळी घेऊन नाही चुकलो मी उलटी बोलतो त्या उपाध्याय म्हणाला की यजमान मी आता उद्या सकाळी येऊन घेऊन नाही तुम्ही नाही नाही काय तुम्हाला घेऊन जायचं ते आत्ताच घेऊन जा तुम्हाला उद्या सकाळी नाही नाही आत्ताच घेऊन जा तू काय करता विचार उपाध्याय तू उचललं त्यांनी येऊन गेला मी त्याला विचारलं तू असं का म्हणाल तुला कळत नाही म्हणला व्यवहार मी माझ्या पुष्कळ मित्रांना आमंत्रण दिलं आज पृथ्वीपदाचं ते देवापुढे काहीतरी ठेवणारच हे सगळं म्हणलं उद्या ब्राह्मण घेऊन जाईल त्याची आमची समारोप रक्षण त्याची आमची समारोपा रक्षणाची बोली ठरलेली आहे माझ्या आईने दोन दोन आणि ठेवले जे चार गाणे ठेवत नाही ते त्याला जास्तच गेले म्हणजे पूजेच्या पुढे ठेवले समारोप आहे चार चार गाणे ठेवल्यामुळे आणि याला याची रक्षण असावं अडीच रुपये गेले म्हणला हा उद्या 15-20 रुपये घेऊन जाणार अत्यंत व्यवहारी आहेस सत्यनारायणाचा नवसही झाला आणि सत्यनारायणाचा खर्च बाहेर पडला तुझ्या पोराला खार नाहीच माणसं असा नवस करतात आणि तो आपल्या देवाचा पुरत नाही शेवटी मलिदादाव मलकाला इतकं झालं महाराज म्हणतात खोळ्यासारखे नवस केले म्हणजे देव काय बावळट
आहे उपाय झाले सर्व वावे जेथे सत्यास नसे ठाव तेथे यश
जिथे सत्य राहत नाही तिथे यश कसं यायचं भावाचा भाव येणं देवा बाकीची सगळी प्रतीक मात्र आहे भावानं केली त्याला काही फळ आहे भाव जर अंतकरणात नसला तर केल्याचं फळ कसं असायचं तेव्हा निदान कमीत कमी औदार्य तर असलं पाहिजे तेही नसतं माणसं नवस करतात तोही स्वार्थ संरक्षणानेच करतात एकही वेळ पावला नाही कसा पावायचा साहेब सुप्रीम कोर्टाचा हुकूम होता आणि खायच्या कोर्टात तेही चालायचं एकही वेळ पावला नाही मी ते एकदाची पावला असता आज काही चार दिवस झाले आठ दिवस झाले दहा दिवस झाले समर्थांना कळलं कशाशी आहे? कारण भिक्षेला जात असताना पुन्हा त्या घरावर जेव्हा गेले समर्थन आठवण झाली ते आत शिरले. आत शिरल्यावर ती बाई वाघिणीसारखी अंगावर आली. तुझे खरतू बरे पाय आगराला लागताचे सर्वस्व भात पती माझा बंदात पडायाशी तूच कारण आहेस निश्चयेशी.
माझ्या नवऱ्याला काही झाले मेला तिच्यामुळे झाली. तुला पायगुण बांधला मारे नेहमी सुनेचा पायगुण बघित असतो. जावयाचा कधी असत नाही. ज्याला धिक्कारणं सोपं त्याला धिक्कारतात माणसं. आणखीन काय तुझ्या खर्तुरीला पाय खायला लागले आणि माझं वाटायला झालं. मला समर्थ म्हणले रामचंद्राने आपलं काम सुरू केलेलं दिसते. हे परत आले त्यालाही चार चार दिवस गेले. आता इकडे त्या विजापुरला जाऊन पोहोचला आणि त्याला अंधार कोठेत टाकलं. आता किती दिवस पडणार होता कोण आठवू. त्यावेळेची काही वजन वाढून बाहेर यायची सोय नव्हती त्या काळी. हा भयंकर काही असायचे. आज बरं असतंय वजन वाढून बाहेर येता येतं आणि देशभक्त म्हणून पेन्शन मिळते. स्वातंत्र्य सैनिक फार चांगली होत. बिघडलं काहीच नव्हतं. आणि ज्याला खरंच हाल झाले ते आता पेन्शन खायला जिवंतच नाही. त्यामुळे सरकार सुखरूप पुढारी सुखरूप. मला मोठी गंमत वाटते की इनामच जप्त केलीत तुम्ही आणि स्वातंत्र्य सैनिकांना पेन्शन देता. हे काय प्रकरण आहे?
आणि काही लोक असे म्हणते की जे फक्त तुरुंगात होते तुमच्या गुन्ह्यासारखे माहीत नसताना त्याला टेन्शन मिळालं. टेन्शन त्यांनी आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या शिबिरामध्ये खायला मिळेल नाही. हा ते कसं शोधून काढावं शोधकांनी शक्य नाही म्हणून आहे ते चालू ठेवलेले. मला त्याची काही करते नाही. त्यावेळेला भाजीपंतांची काय स्थिती होती ती सांगायची आणि त्या कोठडीत पडल्याबरोबर त्याला पश्चाताप.
ते भाजीपंत मनापासून म्हणू लागला
धिक्कार 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 मुले धिक्कार आता सोडवी बहुद माझा कुणीना आता सोडवी बंद माझा
धिक्कार असो म्हणाले. आज माझ्या उपयोगाला कुणी यायचं नाही. इतरांच्या करता मी इतका धडपड 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 केली. मला जेव्हा बांधून घोड्यावर घातलं तेव्हा एक जण सुद्धा माझ्या संरक्षणाकरता पुढे आला नाही. बायको सुद्धा आली नाही. बाकीचे काय येतात म्हणाले. आणि जो कदाचित माझ्या मदतीला आला असता त्याचं नाव मी कधी उच्चारलं नाही. कोणातरी त्या इंग्लंडच्या एका प्रधानाची गोष्ट आहे म्हणे त्यानं उद्गार काढले की मी माझ्या राजावर जेवढी निष्ठा ठेवली तेवढी जर देवावर ठेवली असती तर अंतकाळी माझी अशी दशा झाली नसती. इतक्या उशी पण उजाडलं. बेटर लेट देन नेव्हर. काही निमित्ताने का होईना. आणि म्हणून समर्थाने म्हटलंय की आज परमार्थाचा अधिकारी त्याशिवाय सामान्य मनुष्य होतच नाही. काय करणार. खेचा खातो मार खातो देवा उजाडलं तो उजाडतो. जो संसार दुःखे दुखावाला त्रिविधतापे पोळला तोच एक अधिकारी झाला परमार्थाशी. याचं तसंच झालं. हा त्रिविधतापे पोळला संसार दुःखाने दुखावला आणि मग त्याला पश्चाताप झाला आणि प्रामाणिक अंतःकरणाने तो म्हणू लागला कधी कुणी
सोडवी बहुद माझा आता सोडवी बंद माझा नसे
ज्यानं माझं संरक्षण केलं असतं त्याचं मी स्मरण सुद्धा कधी केलं नाही आणि ज्यांच्या संगोपनाकरता सगळ्या गोष्टी केल्या चांगल्या आणि वाईट सुद्धा त्याच्या म्हणजे माझ्या मदतीला कुणी आलं रोज त्यानं असं दुःख करावं आणि हे समर्थन केलं समर्थाने जाणलं आणि रामचंद्र रामान
रामा तव अघटित करणी निधी माझी प्रस्तर करी जडशिला तुवा उद्धरली कपी हस्ते राघवा तसा सोडवा बंद ये धवा
बाजी पंताचा बाजी पंताचा
रामा बाजीपंताचे बंद सोडवा म्हणा त्याला पश्चाताप झाला आहे आपण पश्चाताप आणि शुद्धती होत असं शास्त्र सांगितलं आहे आणि तो दुर्वर्तनीय मला माहिती आहे पण अपिचय सुधराचार्य भजते माम अनन्य भाग साधू एव समंतव्य आहे आपलेच आश्वासन त्याला पश्चाताप झाला आहे आणि असं आहे ही वेळ त्याच्या पाठीवर हात फिरवण्याची आहे या वेळेला त्याच्या पाठीवर हात फिरवला तर बाजीपंत इकडचा तिकडे होऊन जाईल त्याचं कर्तृत्व अफाट आहे त्याचे पैसे खाऊ शकतो काय कर्तृत्व मोठं आहे ते कर्तृत्व फक्त सत्कारणी लावायचं आहे आणि हे त्या आत्ताच शक्य आहे की यावेळेला त्याच्या सहाय्याला उभरायला पाहिजे त्याच्या पाठीवर कुणीतरी प्रेमाचा हात फिरायला पाहिजे त्याला कुणीतरी आपल्या जवळ घेतलं पाहिजे मी तुझ्या पाठीशी असं म्हटलं पाहिजे याला सोडवायला पाहिजे म्हणाले चांगला पुरुष अरे मला कसा सांगतोस तू जा समर्था तुला समर्थ म्हणतात विजापुरी मी गेल्या
तवा माझी तव महत्व ते काय जैसा मी तैसा तू हे नावाया जनास तू जाय
मी जर गेलो तर लोकी म्हणे कोण समर्थ तू ते म्हणे देवा आपल्याला कुणी सांगितलं मी पदवी करता अडून बसलोय म्हणून
प्रभू नको मला महती महती प्रभू नको मला महती
मला म्हणतीची गरज नाही म्हणाले म्हणती मोळे नाश होतो तपारे हरे राम हा मंत्र सोपा जपारे तप करायचं असलं म्हणती ही आडवी येते त्याच्या मला म्हणतीची गरज नाही म्हणाले माझी पंताचे काम झालं पाहिजे आणि हे तुम्ही करण्यामध्ये सगळ्यात चांगलं भूषण आहे तुम्हाला ते शोभतही मी करायला गेलो तर मनुष्य असल्यामुळं कायदा हातात घेतल्यासारखं होतं कायदा बनवणारच तुम्ही आहात तेव्हा तुम्ही कायदा हातात घेतल्यासारखं होत नाही तुम्ही कराल ते योग्य असतं म्हणा तेव्हा तुम्हीच जा दोघांचा वाद सुरू झाला शेवटी असं आहे भक्तापुढे देवाला नेहमीच माघार घ्यावी लागते हे तर भक्ताचं मोठेपण आहे भगवानने स्वतः जायचं मान्य केलं रामचंद्राने पण म्हणा मी असं करतो तुझ्या वेशाने जातो
विजयापुरी करी हरी गमन शीघ्र त्यागरी
पण कसं आहे समर्थांच्या वेशात
करात कुबडी असे रोहळती केस पाठीवरी उभा तिलक चंदनी प्रभू समर्थ झाला असे अजा अजित नाम ते वदनी आपुया घेत असे
आणि समर्थ रामचंद्र झाले आणि जे निघाले ते थेट विजापुरामध्ये
समर्थाची सेवक वक्र पाघे असा सर्व भूमंडळी कोण आहे दयाची लिला वर्णिती लोकतीही मुकेक्षी कदा रामदासाभिमानी श्रीराम जय जय जय
आणि ती सिंहासरी गर्जना ऐकली सगळं सभागृह थरारून गेलं समर्थांची ती म्हणजे रामचंद्रच होते समर्थ असते तरी सुद्धा तेजस्वी होते आता तर रामचंद्रच होते आणि त्यांचं ते अलौकिक तेज पाहिलं आणि तो बादशाह एवढा क्रदनकाळ खट्याळातला खट्या नाठाळातला नाठाळ तोही त्या रूपाला मोहित झाला प्रधानजी पूछो ये कोण इन्सान ओह क्या शक्ल सूरत आहे उसकी खुद ब खुद खुदाही आ गया ऐसा मालूम पडता है प्रधान विचारलं तू कोण त्यामुळे मी बाजीपंताच्याकडनं आलो आहे राजा
सर्वत्र मान मिळतो जगती जयाला भूपे निरर्थक नये कहू कैल त्याला सन्माननीय जनकंठ मणी गणावे प्रत्येक कृत्य प्रतिचा पुसुनी गणावे
राजा ज्याला समाजामध्ये मान आहे प्रतिष्ठा आहे त्याला असं राजाने आपल्या लहरीनं कैद करणं चांगलं नाही म्हणलं तुला राज्य करायचं आहे का संन्यास घ्यायचा आहे बाजीपंताला कैद कसं गेलं मी तरी पैसे खाल्ले कुणी सांगितलं पैसे खाल्ले म्हणून
मागे संभाजी कंतानी महार भल्या धानिला देऊ नरकमती सारे नहीं दाखिल मुळी राहिला चालता परी रस्त्यात मोहवाडीत ओन त्या वाट पांगळा झाला
ते मार्ग पुढेला कुंतला चित्ताजी पंत देसाई दुर्वर्तनी देहगावीचा
त्या जवळ लकमती आली लागे न भरवसा तिचा परी त्याची जमीदारी न नीती गुणवान तिने
अनुमान
मुळी नाही केला बाहिले सदनी शाहूला
जसे बाजीबंदाने वेळोवेळी पैसे पाठवले तुझ्या राज्य जितके गडबडीचं आहे की तिथे सुरक्षितता नव्हती म्हणून त्याने प्रत्येक वर्षी पाठवलं नाही पण जमा करून कधी मागे ठेवलं नाही जेव्हा शक्य झाली तेव्हा पाठवलेत पण तेव्हा पाठवणार तुझ्याकडे रोज दरोडे कधी 4 लाखाचा कधी 5 कोटीचा आता या दरोडेखोरीच्या राजवटीमध्ये बाजीबंदाला दोष देतोस का म्हणले तू पण जेव्हा सवड मिळाली जरा शांतता होती त्यांनी भल्या नावाच्या माणसाबरोबर महाराबरोबर रक्कम देऊन पाठवली म्हणाले पण काय करणार तू त्या देहवाडीत आला तिथे चित्ताजी पंत देसाई होता म्हणाले तो महान आठा त्या भल्याला विचारायला वाद झाला ते पांगळा झाला भल्या त्याला वाद झाला आणि या देसाईने त्याचा फायदा घेतल्यामुळे सगळी रक्कम हडप केली पण त्याची बायको पुढे चांगली
पण त्याची जमेदारीन नीती गुणवान तिने अनुमान मुळीच नाही केला अनविले
नीती नावाची त्याची बायको होती चित्ताजी पंत देसाईची तिच्या लक्षात आलं की आपला नवरा करतो ते काही बरं नाही आणि म्हणून तिनं
साहू लक्ष्मीकांता हरी रकम ठेवली व्याजी खरी पहा दरारा मुलख भरी केव्हा बाजी बंदाद
तिनं लक्ष्मीकांत सावकाराच्या घरी ती सगळी रक्कम अनामत ठेवली मी व्याजी चक्रवाडी आहे 5 वर्षात दुप्पट आता यातलं खोटं काही नाही देहवाडीमध्ये मोह होऊन त्या भल्या महाराला वाद झाला ते पांगळा झाला त्याला चालता येईना चित्ताजी पंत देसाईने त्याचा फायदा घेतला सगळी रक्कम हडप केली पण नीतीच्या मनामध्ये ते खोखवत होतो की हे बरं नाही म्हणून तिने लक्ष्मीकांताच्या घरी ठेवली आता लक्ष्मीकांताचं घर प्रत्येक ठिकाणी असल्यामुळे कुठेही ठेवली तरी ती लक्ष्मीकांताचीच आहे आणि हे सगळं केव्हा झालं याला पश्चाताप झाला त्या क्षणी झालं याचं ममत्व सुटलं तिने रामचंद्राचं स्मरण केलं नाही ते केलं असतं तर माझ्यातून असं घडलं नसतं हा प्रसंग आला नसता तो माझ्या मध्ये तिला उभारायला असता ह्या पश्चातापाच्या उद्गाराने त्याचं ममत्व सुटलं आपलं ममत्व सुटलं की सगळं परमेश्वराचं मुळातच आहे आम्ही त्याचं त्याला काय देणार त्याचा फायदा समर्थाने म्हणजे रामचंद्रांनी त्या राजाशी बोलताना घेतला रक्कम कुठं ही रक्कम आणि अक्षरशः ठीक पडला ही गपडा सन्मुख रूपायाचा दूर गेला दग पूर्ण सरापाचा सगळे थक्क झाले पंत तुमची करणी मोठी अवघड आहे बाजी पंत राजा राज्य करायचं असलं तर चांगल्या माणसाला छळू नको म्हणले करार मदार करायचे झाले तरी सज्जनाशी करावे तुझ्या राज्यात सगळं उलट दिसतंय म्हणाले असं समर्थ त्या विजापूरच्या बादशाला म्हणाले त्यामुळे सोडव त्याला पैसे घेऊ तुला मिळाले अरे त्याला आता कोठडीचं दार उघडलं त्याला वाटलं आता आलं काहीतरी तोफेच्या दोंडी का तिच्या पायी का फाशी कोणा तो खाली त्याच्या मनी खवखव हो त्याला चांगलं काही मनात येतच नाही मनुष्य एवढी खूप आशावादी असतो पण नको त्या गोष्टी त्याच्याच मनात येतात कारण त्याला माहितीये आपण चांगलं होणं इतकं चांगलं कधी केलंच नाही त्यामुळे मन चिंते ते वैरीने चिंते म्हणतात का मनाने एवढी कधी चांगली चिंता केलीच नसती आणि देहाने कधी चांगला वागलाच नसतो त्या तो वैराच्या वर ताण करील नवर काय त्याला आत्मविश्वास असण्याची शक्यताच नाही त्या बाजीमंत्राला वाटलं तर काय होतो कोण ठेवू त्याला सोडवला आणि ज्या सोडवायला त्यांचा मुख्य अधिकारी आला होता प्रधान त्यांनी सांगितलं की बाजी पंत तुमच्याकडून एक मनुष्याला म्हणाले तुमच्या घरून आणि त्यांनी सगळी रक्कम व्याजा सुद्धा पूर्ती केली आहे 12 वर्षाची सगळा वसूल देऊन टाकला आहे तुम्हाला मोकळं केलं आहे आणि या भागाचं सुभेदार तुम्हाला नेमलं आहे जिथे तुम्ही शेकदार होता त्या भागाचे तुम्ही सुभेदार नेले बाजीपंत आ करून बघायलाच लागला तुम्हाला मला जरा चिंता घ्या बरे काय बरं मी म्हणला प्रत्यक्ष एका स्वप्नात यायचा विचार करतो तुम्ही प्रत्यक्ष आहे हे बघा तुमचा हा हुकूम आत्ता तुमच्याकडे म्हणतो मग तुम्ही कुठे आत्ता इथं बाहेर पडला मी इकडे आलो तू तिकडे गेला आत्ता हा होता कसा होता ते त्याचं वर्णन केलं. त्रिपुंड
अजा अजित नाम ते वदनी आपुले तसे.
याला आठवत नाही तसं मलाही आठवण असेल झाले नाही. सुरुवात आठवत नाही म्हणजे सुरुवात झाली की मग पुढे गाडी चालते. त्या पाठीवर जटा होता म्हणे त्याच्या असं हा धावत गेला. आता ती रामचंद्र असे थोडे पुढे होते. हा मागोमाग गेला तो कोण पुण्य पुरुषा
येथे आला सोडण्या मजशी.
प्रभू म्हणे तव कांतेचा नोकर पुढे तिनं विचारणे मजशी. हा म्हणाला मी उष्ट्या हाताने कधी कावळा मारला नाही, कोणाला कधी काही दिलं नाही. ज्याने जो कोणी मागायला लागला मी ऐकव म्हणून शेळ्या घातल्या. कधी कधी काही नाही म्हणजे किती नाही, हात लावला नाही म्हणा. मी दिलं नाही कोणाला देऊ दिलं नाही. कुणी देतो म्हणा तर मला रडायला येत होतं म्हणजे. तेरा एक गोष्ट सांगा जमतीची की नवरा घरी आला आणि त्याचा चेहरा उतरलेला होता. त्या बायकोने विचारलं तुमचा चेहरा उतरला का. सुंभ न पूछे सुंभसो काहू सुरत मलीन का गाठी को गिर गयो का काहू को दीन. याने सांगितलं ना गाठी को गिर गयो ना काहू को दीन देते देखे आनको ताको चित्त मलीन. बायकोने नवऱ्याला विचारलं तुमचा चेहरा उतरला का, तुमच्या कडोशीचं काही गळून पडलं का, तुम्ही कोणाला उचलून देवान म्हणून दिलं. तो म्हणा काय विषाद आहे कडोशीचं गळून पडेल, मी इतकं खोचतो की धोतर पंच्यासारखं दिसत, गळून पडण्याची शक्यताच नाही म्हणाले. मग तुम्हाला रडायला काय तुमचं काय झालं, काय करावं म्हणलं ते अध्यासन समितीच्या पावत्या बरोबर लोक फाडत होते. देते देखे आनको ताको सुरत मलीन म्हणून मला रडायला आलं म्हणलं. मी दिलंच नाही पण दुसरा कोणीतरी देत होता ते मला पाहवलं नाही. शंभरासंभराच्या पावत्या फाडत होतो म्हणलं तर काय म्हणा. बाजीपंत त्या जातीचा तो म्हणाला माझ्यावर कृपा करणारा कोण भेटला हा. कोण बाबा तू, तू कोण पुण्य चांगला मनुष्य असल्याशिवाय माझ्या मदतीला येईल कसा. तू कोण पुण्य पुरुषा येथे आलास सोडण्या मजशी. भगवंताने काय उत्तर दिलं माहितीये.
प्रभू म्हणे
मतवकांतेचा नोकर पुहतीन विचारणे मजशी. रामानी हे रूप कृष्ण जन्मानंतर घेतलेलं असल्यामुळे अशी भाषा वापरली.
प्रभू म्हणे तवकांतेचा नोकर पुहतीन विचारणे.
तुझ्या बायकोचा नोकर आहे म्हणाले पुढे मला विचार नकोस. बायकोचा नोकर आणि पगाराला माझ्याकडे पुढे कधी आला नसतो. आमचा खाजगीत होता म्हणला पगार. आमची नेमणूक खाजगीकडे होती. म्हणजे तो पगार तरी काय होता म्हणजे पोतेरे. पोतेरे आणि पगार हे काय चिंत आहे असं याच्या डोक्यात चक्रवळीपर्यंत दिसेन असे झाले. हा ते पोतेरन पगार पोतेरन पगार हे घरी आला. समर्थनाकडे की चिरंजीव आज यायचे दुपारीपर्यंत सुंदर जागृत करावं. श्रीराम जय राम जय
आले म्हणली मेरा.
अरे तुला किती दाखवून जायचं काय लाज आहे की नाही. तुझ्या पायगुणाने माझ्या नवऱ्याला बंधन झाले. आता समर्थान आत्मविश्वास होता काय झाले ते माहित होत. म्हणजे बाळ दुष्कर्म
पतीचे त्याचे त्या पडले साचे. परिसारी तुझा अंग
नाम गर्जन म्हणून गातन
निरसिल्या गाही निरसिल्या पाही वद अपाराम तरी वाही.
मुली तुझ्या नवऱ्याचं पाप त्याला फळलं होतं पण मागच्या जन्मी काय पुण्य केलं होतंस कोणा ठेऊ. त्याच्या आधी तुझ्या अंगणामध्ये रामनामाची गर्जना झाली आणि तुझ्या संशयात्मक वृत्तीमुळे ती पुन्हा पुन्हा झाली. त्या पुण्याच्या प्रभावानं तो आता सुटला आहे म्हणाले. त्याच्या स्वागताला सिद्ध हो आणि आता याच्या पुढे रामाचा द्वेष करू नको. म्हण श्रीराम जय राम जय जय राम. कारण मुखी राम त्या का यम बाधू शके ना असं आहे. ज्याच्या तोंडात नाम आहे त्याला यम सुद्धा घाबरतो. या बाईला वाटलं की हा गोसाळा जे सांगतोय त्याचा अर्थ इतकाच आहे की शेवटचा खर्च नको म्हणून प्रेत माझ्या साधून करणार. माणसाला चांगले येत नाही. तिला वाटलं नवरा तिकडे मेलाय आणि आता खर्च पुढचा नको म्हणून माझ्याकडे हातात देत आहे. ती म्हणजे निर्णय हे सगळं तुझ्यामुळे झालं, पुन्हा मला तत्वज्ञान सांगतो तुझं थोबाट जाळून काढते म्हणाली, त्याशिवाय तुझी जीभ ही वळवणारी थांबायची नाही म्हणून लाकूड आणायला बाई गेली आत. समर्थ म्हणजे आमची सून तशी मोठी करारी खरंच पोहोल म्हणजे देवाचं नाव घेताना माझी पंचायत द्यायची म्हणजे आपलं काम झालं. आता काय करायचं, समर्थ बाहेर पडले, समर्थ बाहेर पडले ही लाकूड घेऊन दारात आली, ये मेल्या म्हणली बाजी पंत दाराशी. तो म्हणला वा आमचं स्वागत तर मोठं चांगलं झालं. अगं म्हणजे हे काय, आता बाजी पंताला पाहिल्यावर हातातलं लाकूड फेकून दिलं, बाईला भान राहिलं नाही. पती राजा पाहून सती बाई
कंठा मारी म्हणे आमच्या सवता
बंद सुतण्या कोणता
कोणता
बंद सुटण्याकरता कोणता उपाय केला तुम्ही, काय केलं, काय पैसे पैसे दिले असेल हरकत नाही, मिळवायला किती वेळ होतो पुन्हा. आणि भीड मर्यादा सोडून त्या काळच्या पद्धतीप्रमाणे असल्याने सुद्धा त्याला भावना आपल्या आवरला नाही. उठून कंठा मारी मिठी बाही, तिने मिठी मारली ना, प्रेम होते यात काही शंकाच नाही, पण ज्ञानात प्रेम असत, प्रेमाबद्दल मला येत तुझा शंका नाही असत, पण ते सगळं सांभाळून असतं असं एवढंच काही आहे. मला सुटण्यासाठी काय प्रयत्न केला म्हणजे तुम्ही. आता बाजी पंताला खरंच भडभडून आलं होतं, तुम्हाला बायकोला आपण उगीच नाव ठेवली, आयत्या वेळेला तीच उपयोगी पडली, तिनेच नोकराला पाठवलं, काय पैशाची व्यवस्था आहे की पाहणं ठेव, आणि इतकं काहीतरी प्रभावित झालं की असं असं झालं तेव्हा तू माझा बंद सोडवला.
बंद मदिया सोडवेला बंद मदिया सोडवेला भूपनलाला श्रीदमयंती वा अजराज इंदुमती वा अजराज इंदुमती आता मजसी तू सखे चलधनी नता हो राम पदाला
तू माझा बंद सोडवा असणार आहे. आम्ही जुन्या काळी नलमयंती जाख्या नाही करतो, नलाला संकटातून सोडण्याकरता दमयंतीने प्रयत्न केला, त्याच्यानंतर म्हणजे तूच
तुझ्यातर्फे
काला योगी सोडला या मला केशावरा डोईवर व्रत होते पाठीवर
भाली चंदनी त्रिपुंड
भाला अंशबिंदी ती मेखला गणूभोबाचे नाम अक्षय देवाचे.
अगं म्हणजे तुझ्यामुळे माझा बंद सुटला, तिला वाटलं हे टोमणे म्हणतात काय, त्या नवरा बायकोंचं नाते तुम्हाला सांगतो चमत्कारी कोणा ठाऊक. नवरा खरं बोलला, स्तुती केली तरी बायकोला खरं वाटत नाही, स्तुती केली नाही तर रागावंशावर राहत नाही, आता म्हणजे चमत्कारी काय केली. हा कौतुकाला सांगतोय की तू माझा बंद सो काय असं कधी होईल म्हणे, तुम्ही टोमणेच मारता मी काही लक्ष दिलं नाही, नुसते रडत बसले, त्याची सगळी शिक्षा आहे. बरं जाऊ दे म्हणाले, अगं नाही ग खरंच सांगतो तुझ्या गळ्या शपथ मी नेल्या म्हणजे तुम्ही वाटच बघता आता पुन्हा. अगं खरं सांगतो
तुझ्यातर्फे काला
मोकळे केस त्याच्या पाठीवर रडत होते, काय तेज होतं ग त्याचे, आमचा नाठाळातला नाठाळ राजा त्याला पुढे वाकून त्याने आदर सत्कार केला त्याचा, आणि त्यानं काय केलं मला माहित नाही, मला सोडवण्यात आलं आणि इतकंच नाही तर मी या प्रांताचा सुभेदार झालो. म्हणजे कोण योगी लागल, राज्यतंत्र असा असा होता अशी तेजस्वी मुद्रा होती, काय सांगू तुला. आणि तुला सांगतो त्याच्या तोंडावाटी एकच बाहेर पडत होता, श्रीराम जय राम जय जय राम, आणि त्याच्या त्या नामस्मरणाला इतकं माधुर्य होतं की असं वाटत की दुसरं काही करूच नाही, तेवढंच फक्त ऐकत बस. आणि मी असं त्याला विचारतो तर तुझा नौका सांगून गुप्त झाला म्हणाले, आणि मी त्याला विचारलं तुला पगार काय, तुम्हाला पत्ते मला काही समजलं म्हणजे तुला विचारलं की हे काय प्रकरण आहे, तुमच्या ते काही कोर्ट वर्ड्स आहेत की काय, की पोतेर काय प्रकरण आहे. आणि ते पोतेर शब्द ऐकले, ते रूपाचं वर्णन ऐकलं, ते श्रीराम जयराम जय जयराम ऐकलं आणि ही बाई ठिकाणावर आली. तू योग योगेश्वर अनाथांची माऊली आहे, मी चांडाळीनं त्याचा नाना प्रकाराने अपमान केला, त्याचा धिक्कार केला, त्याला शिक्षा म्हणून त्याच्या तोंडावर पोतेरे फेकून मारलं,
त्याने माझा राग धरला नाही. तो आत्ता इथे आला होता, आत्ता इथे आला होता. आणि मग कुठे गेला म्हणे, आत्ता तो बाहेर पडला ना तुम्ही आता. चल म्हणे त्याला बघायला जाऊ. किती परिवर्तन आहे बघा, इतक्या वेगाने आलेली माणसं घरात शिरली नाही, बाहेर पडली. हे काय वृत्ती बदलल्याचं लक्षण आहे. आता घराची आवश्यकता नाही, समर्थाच्या दर्शनांची ओढ आहे. आणि समर्थ पुढच्याच राहिली होते.
राम राम जय राम जगन्निवास सीतापते सुरवरे जगद्विलास हे रावणांत कविभो रघुराज राम दासा गणु सकल देव श्री राम जय राम जय जय राम. हाच हाच योगी अलामद सोडविना लागे, हाच हाच योगी अलामद सोडविना लागे. बाद सहाची मदर्थ केला
काय वान मी
सत्वतयाचे
राम कुबडी निःसंशय हा मनुज नसावा राम कुबडी वाला हाच हाच योगी अलामद सोडविना. हा चळा होता म्हणाला, हा चळा होता. आणि बाई ती धावत गेली, हात आपले तिने जमिनीवर तड दिशी आपटले.
कान हात हे
झगल गडे बाई काय करू
असे म्हणून ती सती रडे बाई काय करू हात साधू
वैजे हासी आराम जला सोडण्यासी काही अज्ञाने मी नचत्यासी ओळखिले कसे पगळ पडे
कान हात हे झडले गडे बाई काय करू सुखद नाम हा प्रभुचे घेता राग अलासे मदीय चित्ता ज्ञापो तेरे घेऊन हाता
क्रोध फेकिले त्याग करे कान हात हे झगल गडे बाई काय करू
मकृतीचा परी राग नाला संकट समयी त्राता झाला कशी फेडू मी या उपकृतीला
असे म्हणून ती पायी पडे
कान हात
माणसाला अजून सुखणे असावं नाही सुकल्याचा पश्चाताप होणं आणि तशी चूक पुन्हा न होऊ देणं यात खरी माणुसकी आहे. चुकण्यात चूक काही नाही. त्या बाईला उजाडलं, मी याचा घोर अपमान केला होता तरी रागावला नाही. साहेब संत कसे रागावतील, उलट जो जो जास्त अपमान मनुष्य करतो तो तो त्यांच्या अज्ञानाची त्यांना कीव येते, त्यांच्या अज्ञानाची. एक साधे उदाहरण सांगतो आपलं. मांडीवर घेतलेलं लेकरू पाय नाचिवतं आणि ते पाय आईच्या अंगाला लागतात. अंगाला पाय लागणं याला लाथ मारणं म्हणतात. लेकरू आपल्याला लाच मारतोय असं कधीतरी आईला वाटतं का? ते पाय नाचू नसत. लहान मूल जवळ घेतलं की बोचकारत. हे आपल्याला बोचकारतंय याला टाकून दिलं पाहिजे असं कधीतरी घेणाऱ्याला वाटतं का? उलट त्या हातापायाचं चुंबन घेतलं जातं का? त्यांच्या लहानपणाची अज्ञानाची जाणीव कधीही विसरली जात नाही म्हणून. तेव्हा सत्पुरुषाचा जो जो जास्त अपमान करावा ना तो ते जास्त आपलं म्हणतात. तान्ह्या लेकराला आई हवी अशी धरते तसं, कारण ते तान्ह्या लेकरू आहे म्हणून असं वागतंय. जाणतं असतं तसं कसं वागलं असतं, त्याच्या अज्ञानाचं लक्षण आहे. तेव्हा मी अपमान केला पण ज्यांना अपमान मानला नाही म्हणाले. संकटाच्या वेळी माझ्या पाठीशी उभा राहिला, नाही तर माणसं चहाचा कप वेळेवर मिळाला नाही तर कशाचा गृहस्थाश्रय म्हणून संतापतात. असं आहे. आता मनुष्य गडबडीत असतो, एखादा चहा विचारायला विसरतो पण ते लक्षात ठेवतात माणसं हे कशाचे गृहस्थाश्रमी का चहा विचारला नाही. यांनी विचारलं नाही म्हणाल. आणि म्हणून बाई धावत गेली आणि समर्थांचे पाय धरले. बाजीपंत धावत गेला आणि दोघांनी अतिशय मनापासून अत्यंत आदराने समर्थांचे पाय धरले आणि पायावर डोकं टिकून लोटांगण घेतले. समर्थ समर्थ आहेत, खाली वाकले. दोघाने विचारलं, बाण केले कौतुक राघवे मजवरी आरोप हाना करी. पण एक बरं झालं,
नामाची महती तुला समजली ती मात्र चित्ती धरी आहे हा नर देह याज करिता
ध्यावे प्रभूच्या पदा भक्तांची हरितो सदैव विपदा नीत्यानुपेक्षी कदा श्रीराम जय राम जय जय राम।
पुराण मी काय केलं म्हणे केलं त्या रामचंद्रांनी पण त्या ह्या निमित्ताने का होईना रामनामाचा काही महिमा आहे तो तुम्हाला कळला। आता संसारात राहा आनंदाने संसार करा बेमानी करू नका आपलं कर्तव्य पार पाडा आणि हे सगळं करीत असताना देवाचं नाव घ्या। यशोश आणखीन काय अपेक्षा आहे
नामाची महती तुला समजली ती मात्र चित्ती धरी।
आपण मनुष्य म्हणून जन्माला आलो ते या करता चालू म्हणाले म्हणा
श्रीराम जय राम जय जय राम।
आणि म्हणून आमचे दादा म्हणतात की बाबा नो
विवेक घ्या धनमान जमीन कामिना हे क्षणिक सर्व ही गणा अरे अंतिम कामी पुन्हा फल फल त्यान गम जा करा दादन विवेकाने शिवी।
आणि म्हणून
नाही लोभ कुणाचा बरा स्थल ध्यान मनी मत्सरा कोणाची होळी ती कला मग अहम पणा दुर्धरा दादनु
विवेकाने शिवी करा
विवेकाने शिदिनी वरा दादनु
विवेकाने शिदिनी वरा।
असा विवेक केला पाहिजे। संतांच्या उपदेशाचं हे सार आहे प्रत्येकानं आपली परिस्थिती ओळखून त्याचा अवलंब केला पाहिजे याकरता हे सगळे। आता समर्थांचं लक्षण येतो आणखीन समर्थांचा उपदेश या वेगळा सांगणार
नामाची महती तुला समजली ती मात्र चित्ती धराय आहे हा नरदेह याज करिता वे प्रभूच्या पदा का भक्तांची हरितो सदैव विपदा नीत्यानुपेक्षी कदा श्रीराम जय राम जय जय राम।
अनंत अपराधाच्या राशी पोटी घालणे देवा पोटी घालणे महान पापी विनव करी तू आपला भरणे कधी तपावन आईसे आपण नाम धरलेशी
आता परिता उपेक्षिने योग्य नव्हे तुळशी ज्ञानाथा विश्वंभरा अवतारा देवा करुणावतारा राहो राम ध्यानी मनी तुझी मूर्ती कीर्तन सेवा देवा सदैव राहते वारी रामा पंढरीची हो देवा पंढरीची हो समचरणाचा प्रेमा वाढवती जाहो साधू संताची ती हो सदैव मज भेटी दासगण म्हणे वस्ती राहो गुरुदेच्या साठी गुणगायीन आवडे हे माझी सर्व संपदा संत संग देगा तुला म्हणे गर्भवासी सुखे कारावे जय देव जय देव जय रुक्मिणी श्री रुक्मिणी सगळा कुंडलिकाच्या भागी विष्णू देवेची भागदेवशी विठ्ठल या गोष्टी वाचला सगळा धन्यवादी सामाजिक स्वरूपा बिराशिला भक्त सावडाना माताचे वर्षाला संगीत देण्याची शिवजानेश्वर क्रीडा बोलला गोरवाची मर्जी आता शेडली चोखू बागायलाची ढोरे नाटकाची संधी काढून घेतलेली सर्व सुटी बाजू साधु संत
जय राज महाराज जय देव जय देव जय सतुराया जय नंदा सातुया नंदन सिया मान बजाया जय जय देव जय देव जय जय नंदी अमला कदम दे समान करे जलो तन नमस्ते चरण ध्यान पाई गुरु गुरु प्रेम आनंद आनंद पूर्ण भव वाले नमः सोलर कुमार 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 सोलर कुमार कुमार रानी परमा उली तारा महाराज राम दास कल्याण गुरु।
सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज जय जय रवि समर्थ।